பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாதாய நமஹ. பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மகரந்தநாதாய நமஹ. मी आजच्या या 25 ते 35 वयोगटाच्या युवास्नेहमध्ये या वयोगटातल्या सगळ्या साधकांचं, ज्यांचं अजून या वयोगटात पदार्पण व्हायचे अशा साधकांचं, आणि जे या वयोगटाच्या पुढे गेले आहेत पण मनाने अजूनही याच वयोगटात आणि तितकेच तरुण आहेत, अशा आपल्या सर्व साधकांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात एका प्रार्थनेने होईल. स्वामी माधवनाथ, त्यांचं एक दुकान होतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्वामीजी रोज दुकानात जात असत. दुकानाची सगळी आवराआवर झाली. त्या दुकानामध्ये एक तिजोरी होती आणि त्या तिजोरीवर स्वामी स्वरूपानंदांचा एक अत्यंत सुंदर असा फोटो होता. सगळी आवराआवर झाली की स्वामीजी अतिशय तन्मयतेने त्या फोटोची पूजा करत असत. आणि ती पूजा झाली की स्वामीजी नित्य नियमाने एक प्रार्थना म्हणत असत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात या प्रार्थनेने होईल. सद्भक्त अभिजित केंदुरकर ही प्रार्थना म्हणेल.
गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यम् सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरु सर्व ही माझा रघुवीरु सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले तेथे श्रीराम. अनंत अपराधाचा राशी पोटी घालणे देवा पोटी घालणे महान पापी मी मज परितु आपुला म्हणणे. पतित पावन ऐसे अपना नाम धरिले सी देवा नाम धरिले सी. आता पतिता उपेक्षणे योग्य नव्हे तुझसी. दीनानाथा विश्वं भरा करुणा अवतारा देवा करुणा अवतारा. दासगणूला नको लावू विन्मुख माघारा. मुखी राहो नाम ध्यानी मनी तुझी मूर्ती देवा मनी तुझी मूर्ती. घडो कीर्तन सेवा देवा सदैव या हाती. प्रतिवर्षासी वारी रामा पंढरीसी होवो रामा पंढरीसी होवो. तुझी या समचरणांचा प्रेमा वाढत की जावो. साधू संतांची ती होवो साधू संतांची ती होवो. सदैव मज भेटी देवा सदैव मज भेटी. दास गणु म्हणे वसती राहो गोदेच्या काठी. दासगणू म्हणे वसती राहो गोदेच्या काठी.
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्या पिहितं मुखं तत्त्वं पूषन् अपावृणु सत्य धर्माय दृष्टये। हे पूषण, हे परम पुरुषा, माझ्या मुखावर जे सुवर्णाचं पात्र आहे, झाकण आहे, ते तू दूर करून मला सत्याचं दर्शन करून दे। प्राचीन काळी ऋषी मुनींनी अत्यंत आर्ततेने परमेश्वराकडे ही प्रार्थना केली आणि त्या परमेश्वरानेही त्यांना सत्याचा साक्षात्कार घडवला। युगानुयुग सद्गुरूंच्या रूपाने, सद्गुरु तत्वाच्या रूपाने परमेश्वर येऊन साधकांसाठी हे प्रांगण मुक्त करतो आहे। अशाच एका समर्थ सद्गुरूंकडे, म्हणजे आपल्या प्राणप्रिय स्वामीजींकडे आपण सर्वजण आलो। स्वामीजींकडे यायच्या आधीही आपण आपापल्या पद्धतीने आपलं जीवन जगतच होतो। कदाचित आपण जे जीवन जगत होतो तेच जीवन खरं आहे आणि परिपूर्ण आहे असं आपल्याला त्या वेळेस निश्चितच वाटत असेल, कारण अशी कुठली व्यक्ती आयुष्यातच आली नव्हती की जिचं जीवन समाधानाने आणि शांतीनी परिपूर्ण झालं आहे। पण ज्या क्षणी सद्गुरु जीवनामध्ये आले, खरं जीवन काय हे कळलं, त्याच्यानंतर आपल्या आयुष्याची हळूहळू का होईना परिमाण निश्चितच बदलत गेली। स्वामीजींनी आपल्याला अनुग्रह दिला आणि आपण आपसुकच आदिनाथांपासून स्वामीजींपर्यंत अखंडपणे चालत आलेल्या सामर्थ्यशाली नाथ संप्रदायाचे एक अविभाज्य घटक झालो। स्वामीजींनी आपल्याला ते तूच आहेस हे फक्त सांगितलंच नाही, तर ज्याप्रमाणे विवेकानंद म्हणत उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांनी बोधत, हा आत्मविश्वास स्वामीजींनी आपल्या ठिकाणी जागवला। स्वामीजींचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आधार वाटत गेला। प्रत्येक व्यक्तीलाच, मग ती साधक असो वा साधक नसो, आयुष्यात कुठेतरी असा एक आश्वासक आधार हवा असतो। स्वामीजी मध्ये म्हणाले होते, एकदा सद्गुरूंवर निष्ठा ठेवली, विश्वास ठेवला की संपूर्णपणे ठेवावा। कुठल्याही प्रसंगामध्ये कुठलाही विकल्प मनात आणू नये। अशी श्रद्धा असेल तर तुम्ही केलेली साधना निश्चितच तुम्हाला पूर्णत्वापर्यंत घेऊन जाईल। स्वामी माधवनाथांचं आपल्या सद्गुरूंवर, म्हणजे स्वामी स्वरूपानंदांवर असंच प्रेम, अशीच निष्ठा होती आणि याच निष्ठेचं मूर्तिमंत उदाहरण आज स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने आपल्यामध्ये आहे। आपल्या पूर्वसुरींचं जीवन आपण प्रत्यक्ष पाहू शकलो नाही, पण याच संप्रदायातल्या दोन सद्गुरूंचं, स्वामी माधवनाथांचं आणि स्वामी मकरंदनाथांचं जीवन आपण बघितलं आहे आणि बघतो आहोत, हे आपलं परमभाग्य आहे। आज आपण 25 ते 35 वयोगटातले साधक इथे जमलेले आहोत। 25 ते 35 हा वयोगट असा असतो की जेव्हा काहीतरी आयुष्यात प्रूव्ह करायचं असं ठामपणे वाटत असतं। आपल्याला बऱ्याच जबाबदाऱ्या घेता येतील, आपल्याला बरंच काही आयुष्यात करता येईल असा आत्मविश्वासही याच वयात साधकाकडे, प्रत्येक व्यक्तीकडे असतो। हे सगळं सांभाळत असतानाच परमार्थ आणि प्रपंच याची सांगड घालायचाही हाच सुवर्ण काळ असतो। जबाबदाऱ्या आपण घेत असतो, लग्नाआधीचं जीवन आणि लग्नानंतरचं जीवन हे ट्रान्झिशन सुद्धा याच काळामध्ये घडतं। विशेषतः मुलींच्या बाबतीत सासरी आल्यानंतर करायला लागणारी ऍडजस्टमेंट, त्यामुळे निर्माण होणारे संघर्ष, अशा वेळेस काही प्रश्न उभे राहू शकतात। हेच वय असंही आहे याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की याच वयामध्ये काही प्रगल्भताही आलेली असते। स्वामीजी मध्ये असं म्हणाले होते की तुम्ही दुसऱ्यांच्या विश्वात उतरून बघा, दुसऱ्यांच्या विश्वात उतरून त्याला समजून घ्या, तुमचा अनाग्रहीपणा बाजूला ठेवा, आपलं विश्व सोडायला कधीतरी शिका। स्वामीजी असंही म्हणाले की याच पिढीवर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे पुढची पिढी घडवायची आणि याच वयोगटातून उत्कृष्ट संस्कार देणाऱ्या माताही निर्माण होतील। हे सगळं आपल्या पुढे आहे, तरी सुद्धा जर काही प्रश्न निर्माण झाले तर या वयोगटातले प्रश्न स्वामीजींपुढेही निश्चितच निर्माण झाले असतील। त्यांनी त्यांना कसं ते सामोरे गेले, त्यांनी कसे निर्णय घेतले, काय पद्धतीने त्यांनी हा वयोगट पार केला, असे अनेक प्रश्न आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं आज या कार्यक्रमात स्वामी माधवनाथांच्या आणि स्वामी मकरंदनाथांच्या जीवनातल्या काही प्रसंगांवरून आपल्याला मिळणार आहेत। स्वामी माधवनाथांनीही 18-18 तास काम केलं तरी साधना कशी सांभाळली, स्वामी मकरंदनाथांनीही हे कसं जमवलं। आपण पंढरपूरला सगळेजण गेलो होतो, जे प्रत्यक्ष सहभागी झाले होते त्यांच्या अंगावर तर त्या आठवणींनी अजूनही रोमांच उभे राहतील। आपण ऐकलं की संतांच्या जीवनात अनुभव चरित्र असतं, ज्या चरित्रातल्या गोष्टी, प्रसंग, त्या चरित्रात दिसणारे गुण आपण प्रत्यक्षपणे आपल्या जीवनाला लावू शकतो, ते अप्लाइड अशा गोष्टी असतात। या दोन्ही स्वामीजींच्या, सद्गुरूंच्या जीवनावरून आपण आज हे बघण्याचाही प्रयत्न करणार आहोत। या महिन्याची मध्यवर्ती कल्पना स्मरण अशी आहे, आज या चरित्रातून, या प्रसंगांमधून आपण सद्गुरूंचं स्मरण करणार आहोत, आपण त्यांनी दिलेल्या उपदेशाचंही स्मरण करणार आहोत।
इतकंच नाही तर या स्मरणाची दुसरी बाजू म्हणजे आपण अप्लाइड पद्धतीने त्या गोष्टी बघणार आहोत. जर आपण या मार्गावरून चालताना काही निश्चय केले असतील पण आपल्या प्रकृतीमुळे जर ते निश्चय विस्मरणात गेले असतील तर त्या निश्चयांचं स्मरण करण्याचीही आपल्याला सुसंधी आहे. आज आपल्यातलेच काही साधक प्रातिनिधिक स्वरूपात स्वामी माधवनाथांच्या जीवनातले आणि स्वामी मकरंदनाथांच्या जीवनातले काही प्रसंग आपल्याला सांगणार आहेत. हे फक्त प्रसंग आणि तसं स्मरण न राहता ते साधक हेही आपल्याला सांगणार आहेत की ते त्यांच्या आयुष्यात या गोष्टी जमवण्याचा कसा प्रयत्न करतात. या अनुषंगाने आपल्याला एक संधी आहे की स्वामीजींना अभिप्रेत जीवन आणि आपलं चालू असलेलं जीवन यातलं अंतर कमी होतंय ना, ते जर कमी होत असेल तर वाटचाल निश्चितच योग्य दिशेने आहे, होत नसेल तर प्रयत्न जास्त करण्याची गरज आहे. या प्रवासात सर्वप्रथम आपल्या समोर येतील सद्भक्त प्रसाद देव आणि सद्भक्त सौ सीमा चिपळूणकर. ते स्वामी माधवनाथांच्या जीवनातले काही प्रसंग आपल्याला सांगतात.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.
शीतल झालो पावन झालो चरणासी लागलो म्हणून या धरिलिया जन्माचे सार्थक झाले तुम्ही अवलोकिले कृपावंत. या शब्दांचा मूर्तिमंत अनुभव देणाऱ्या स्वामी माधवनाथांचे प्रथम दर्शन मला 1994 साली मी माझ्या बहिणीच्या म्हणजे तृप्तीच्या लग्नासाठी पुण्याला आले होते तेव्हा झालं. मी सुमारे 8वी-9वीत असताना मृत्यू या विषयाने मला फार कोड्यात टाकलं होतं. सर्व गोष्टी जर मरणापाशीच येऊन थांबतात तर जीवाचा आटापिटा करून अभ्यास करणे पैसे कमावणे याला काय अर्थ आहे, मनुष्य जन्म असतो तरी कशासाठी, अशा स्वरूपाचे प्रश्न मला पडत असत. याच सुमारास मला स्वामी माधवनाथ केंद्र याविषयी माझ्या बहिणीकडून कळले. मला पडणारे हे प्रश्न स्वामीजींची भेट होण्यापूर्वी मी त्यांना पत्र लिहून विचारलेही होते. प्रसाद तूही याच सुमारास केंद्रात यायला लागलास ना?
हो हो, 1994 साली गुरुपौर्णिमेच्या पूजेच्या निमित्ताने मी आईबरोबर स्वामीजींकडे आलो. त्यावेळी प्रथमच मला स्वामीजींचं दर्शन झालं. स्वामीजींचा प्रेमळ हात माझ्या डोक्यावरून पाठीवरून फिरला आणि त्यांची विलक्षण कृपाच माझ्यावर झाली. कारण त्यानंतर मी युवा केंद्रात यायला लागलो आणि मग मोठ्या केंद्रात यायला लागलो आणि येतच राहिलो.
स्वामीजींच्या प्रथम दर्शनासाठी मी आले तेव्हाचा एक गमतीदार प्रसंग मला सांगावासा वाटतो. स्वामीजींच्या दर्शनासाठी मला घेऊन जाण्यासाठी चित्रा आमच्या घरी आली होती. ती घरातल्यांना म्हणाली की सीमाला जरा तुळशीबागेत घेऊन जाते आणि आम्ही घरातून दोघी निघालो आणि रिक्षा करून तडक चिमण बागेत आलो. गुरुवार असल्यामुळे स्वामीजींच्या घरी सकाळचा सत्संग होता. स्वामीजींच्या खोलीत खूप गर्दी होती. स्वामीजी प्रसन्नपणे पलंगावर पहुडले होते. त्यांना नमस्कार केल्यावर त्यांनी डोक्यावरून पाठीवरून मोठ्या प्रेमाने हात फिरवला आणि माझी चौकशी केली. मी दापोलीला असते हे कळल्यावर मला म्हणाले की शिक्षणासाठी म्हणून लवकर पुण्याला ये. आमच्या घरून केंद्रात यायला विरोध होता त्यामुळे ते मोठ्या मिश्किलपणे म्हणाले की तू वडिलांना सांग की मी शिक्षणासाठी दापोलीलाच राहणार आहे, फार तर रत्नागिरीला जाईन पण पुण्याला पुण्याला मात्र अजिबात जाणार नाही. मग वडील तुला म्हणतील पुण्याला नको कसं, पुण्यालाच जायचं आणि त्यांनी तुला शिक्षणासाठी पुण्याला ठेवलं की आपलं कामच होऊन जाईल. खरं सांगायचं तर स्वामीजींनी त्या दिवशी मला आपले म्हटले आणि माझे कामच झाले. स्वामीजींनी एखाद्याला आपले म्हटले की ते त्या व्यक्तीला कसे सांभाळतात कसे मार्गदर्शन करतात याचा मला आलेला अनुभव सांगावासा वाटतो. माझ्या लग्नासाठी आम्ही हॉलवर जायला निघालो. मी स्वामीजींच्या फोटोला नमस्कार केला आणि स्वामीजी काय म्हणतात ते बघावं म्हणून स्मृतिगंध पुस्तकाचं पान रॅन्डमली उघडलं. तर त्या पानावर सद्भक्त सुधीर दीपालीच्या लग्नाच्या प्रसंगाचे वर्णन होते. त्यावेळी स्वामीजी म्हणाले आहेत, परमार्थ करण्यासाठीच गृहस्थाश्रम आहे, परमार्थासहित संसार करायला हवा, संसार वजा परमार्थ म्हणजे शून्य. संसारात रागावण्याचा प्रसंग आलाच तर एक रागावल्यावर दुसऱ्याने शांत बसावे. संसारात अनेक अडचणी संघर्ष असतात म्हणून तर संसाराला सागर म्हटले आहे. उत्तम संसार करून दोघांनी हा सागर तरून जायचा आहे. संसाराला जर परमार्थाची जोड दिली तर हळूहळू संसारातील आसक्ती कमी होत जाते. संसारच परमार्थरूप करायचा तर त्याच्या मर्यादा चौकट लक्षात घेऊन करावा म्हणजे झाले. 25 ते 35 वयोगटातील आपल्यासारख्या प्रपंचात नुकतंच पदार्पण केलेल्या सर्वांनाच स्वामीजींचा हा उपदेश नक्कीच अनुकरणीय आणि चिंतनीय आहे, नाही का?
हा, आता तू चिंतनीय म्हणलीस. या चिंतनावरून मला आठवलं की जेव्हा मला या युवास्नेह कार्यक्रमात बोलायचं असं सांगितलं तेव्हा मला खूप आनंद झाला. पण नंतर मनात अनेक शंका प्रश्न उपस्थित झाले की या कार्यक्रमाला अपेक्षित असं आपल्याला चिंतन करता येईल का, यासाठी कसा आणि किती वेळ लागेल, अशा शंका मनात येत असतानाच मी डोळे मिटून बसलो आणि मला आपल्या मोठ्या स्वामीजींची म्हणजेच परमपूजनीय स्वामी माधवनाथांची तीव्रतेने आठवण झाली. चिंतने चिंतने तद्रूपता, अशा परमेश्वराशी एकरूप तद्रूप झालेल्या स्वामीजींच्या दर्शनाने मन भरून गेलं. माझ्या कॉलेजनंतर मला नोकरी लागली आणि आपण स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे स्वामीजींना अपेक्षित असं उत्तम आनंदात आयुष्य जगत आहोत असं वाटलं. म्हणजे सकाळी ध्यान, त्यानंतर नोकरी, मग व्यायाम आणि मग केंद्र. केंद्रात श्रवण व्हायचं आणि केंद्राच्या आधी आणि नंतर विलास दादाला मदत करायची असं चालू होतं. पण स्वामीजी श्रवणाबरोबरच चिंतन मनन करायला सांगतात याकडे मनापासून कधीच लक्ष गेलं नाही. स्वामीजींचं चिंतन अखंड चालू असायचं, त्यांचं चित्त परमेश्वरी असायचं. येता जाता घरात दुकानात त्यांना अखंड स्मरण असायचं, अंतर्मुखता असायची. त्यामुळे ते दररोज रात्री ज्ञानेश्वरीवर स्वांत सुखाय रसाळ प्रवचन करायचे. असं हे चिंतनाचं महत्व मला थोडं थोडं कळायला लागलं असं वाटतं. त्यामुळे निश्चितच श्रवणानंतर थोडं तरी चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
सद्विचारांच्या चिंतनाबद्दल सांगितलं पण कधी कधी आपण त्याच्या नेमकं उलट म्हणजे विपरीत चिंतनही करत असतो. जसं की गरज नसताना आपण आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या प्रसंगाचं चिंतन करत राहतो, त्यामुळे घडलेल्या प्रसंगाचे पडसाद आपल्या वागण्या बोलण्यात दिसून येतात. पूर्वी एखादी व्यक्ती मनाविरुद्ध वागली, तिचे एखाद्या प्रसंगातील वागणे आवडले नाही तर पुन्हा त्या व्यक्तीशी संपर्क आल्यावर मी मागील संदर्भ विसरू शकत नसे. आधीच्या प्रसंगाने आलेली कटुता मी कॅरी फॉरवर्ड करत असे. पण आता जाऊ दे असं म्हणून कटुता कॅरी फॉरवर्ड न करता नॉर्मल वागणे बऱ्याच वेळा जमते. तसंच पूर्वी आपण आपल्या जिभेच्या दांडपट्ट्याने एखाद्याला फार जखमी केले आहे याची मला जाणीवच नसायची आणि एखाद्या वेळेस चुकून लक्षात आलंच तर ती व्यक्तीच तशीच आहे म्हणूनच मी असे बोलले असे समर्थनही तयार असायचे. आता जाणीवपूर्वक असे बोलणे होऊ नये यासाठी मी सावध असते. पण तरीही एखाद्या वेळेस चूक होते अशा वेळी स्वामीजींची मनापासून प्रार्थना करून पुन्हा प्रयत्न सुरू करते. अर्थात असा सद्गुणांचा अभ्यास करण्यासाठी स्वामीजींच्या चरित्रातील प्रसंग आपल्याला कायमच प्रेरणा देत असतात. असाच एक प्रसंग सांगावासा वाटतो. एकदा अध्यात्म मंगलधामला स्वामीजींचं प्रवचन सुरू होणार होतं तेवढ्यात एक भगिनी उठून खूप रागारागाने स्वामीजींबद्दल बोलू लागल्या. सर्व साधकांमध्ये चलबिचल झाली. त्या भगिनी एवढ्या रागात बोलत असूनही स्वामीजी अगदी शांत होते. त्यांनी त्या भगिनींना पुढे बोलवून घेतलं आणि त्यांना म्हणाले की प्रवचनासाठी सगळी मंडळी खोळंबली आहेत म्हणून आधी प्रवचन होऊ देत, मग तुमचे सर्व म्हणणे मी ऐकून घेतो. आणि असं त्यांना सांगून काही घडलंच नाही अशा सहजतेने त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली. प्रवचनातही त्या भगिनींसाठी व सर्वांसाठी ते अत्यंत करुणेने उपदेश करत होते. प्रवचनानंतर त्या भगिनींकडून स्वामीजींनी एक अभंगही म्हणून घेतला. या प्रसंगात दिसून येणारी शांती ही स्वामीजींची सहजावस्था होती. खरं तर आपल्या आयुष्यात इतके टोकाचे प्रसंग सहसा येत नाही पण तरी छोट्या छोट्या प्रसंगातही शांत राहणे आपल्याला अवघड जाते. पण निश्चय केला तर या प्रसंगातून दिसणारी शांती आपणही आपल्या जीवनात नक्कीच उतरवू शकतो, तसाच प्रयत्न करू शकतो.
स्वामीजींच्या जीवनातली ही शांती पाहिली तर त्याला पूरक स्वामीजींचे सद्गुण वाटतात ते म्हणजे त्यांची समग्रता आणि सातत्य. दिवसभरात जर आपण आपली कर्म पाहिली तर आपली कर्म ही बुद्धी पार पाडत असते आणि मन मात्र भलतीकडेच भरकटत असतं. उदाहरण द्यायचं झालं तर गाडी चालवताना किंवा अगदी भगवंताची पूजा करताना सुद्धा आपण कधी कधी वेगळ्याच विचारात अडकलेलो असतो. स्वामीजी जी व्यक्ती किंवा जे कर्म समोर येईल त्याच्याशी अत्यंत समरस समग्र होऊन जायचे आणि ती व्यक्ती तिथून गेली किंवा ते कर्म पार पडलं की सहज अलिप्त व्हायचे. सहजता हा त्यांचा स्थायी भाव होता. म्हणूनच ते लहान मुलात लहान, तरुण तरुणींमध्ये तरुण, कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्ते आणि संतांमध्ये महंत होते. व्यवहारात आपलं मन बऱ्याच वेळा याला वेळ नाही त्याला वेळ नाही अशा पळवाटा काढत असत. पण स्वामीजींचं जीवन आपण त्यांच्या कुठल्याही वयात पाहिलं तरी शिस्तबद्ध आणि वेल मॅनेज्ड दिसतं. अवजित दादा जसं मगाशी म्हणला की वेळ प्रसंगी स्वामीजींनी 18-18 तास शिवणयंत्रावर काम केलं पण साधनेत कधीच तडजोड केली नाही. त्यांची सकाळच्या ध्यानाच्या बैठकीची वेळ कधीच चुकली नाही. उलट जी परिस्थिती स्वामींपुढे आली त्याचा त्यांनी साधनेसाठीच उपयोग करून घेतला. एकदा त्यांच्या दुकानात चोरी झाली त्यामुळे ते दुकानात झोपायला जायला लागले. तिथे सुद्धा ते रात्री ध्यानाला बसायला लागले. अशी त्यांची अनेक उदाहरणं देता येतील. आपल्या मुलांनी सुद्धा असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे असा स्वामींचा कधीच आग्रह नसायचा. यापेक्षा ते स्वतःच्या कृतीतून आचार विचारातून त्यांच्यावर संस्कार करत होते. एखादा कपडा जर खोलीत पडलेला असेल तर ते स्वतः घडी करून कपाटात ठेवून द्यायचे. त्यांच्या मुलाला म्हणजेच बाबूसाहेबांना पतंग उडवणे मासेमारी अशा सवयी लागल्या असताना स्वामीजींनी त्यांच्या हातात लॉन टेनिसची रॅकेट दिली आणि त्यांना टेनिस खेळायला पाठवलं ज्यामध्ये ते स्वतः सुद्धा प्रवीण होते. बापूसाहेब सुद्धा नंतर लॉन टेनिसमध्ये चॅम्पियन झाले. एक गंमत म्हणून सांगतो की जेव्हा मी केंद्रात नवीन यायला लागलो आणि मला कळलं की स्वामीजी टेनिस खेळायचे आणि महाराष्ट्र मंडळात व्यायामाला जायचे तेव्हा मला थोडस बरं वाटलं. कारण योगायोगानी मी सुद्धा टेबल टेनिसच्या इंटर कॉलेज मॅचेस खेळलो होतो आणि महाराष्ट्र मंडळातच व्यायामाला जायचो. साधनेसाठी शरीर सुदृढ निरोगी पाहिजे यासाठी स्वामीजी व्यायाम करायचे आणि शेवटपर्यंत करत राहिले. मात्र स्टेट लेवल लॉन टेनिस चॅम्पियनशिपसाठी पुण्याच्या बाहेर जावं लागेल आणि आपल्या साधनेत कुठेतरी तडजोड करावी लागेल म्हणून त्यांनी लॉन टेनिस तिथंच थांबवलं. पण या दोन्ही बाबतीत माझी थोडीशी गडबड झाली. व्यायाम काय आणि टेनिस काय हे कधी बंद झालं हे मला अनावधानामुळे बेसावध असल्यामुळे कळलंच नाही.
प्रसाद, तू म्हणलास तसं टेनिस हा स्वामीजींचा विशेष आवडीचा खेळ होता. स्वामीजी टीव्हीवर टेनिसच्या मॅचेस लागल्या तर थोडा वेळ पाहायचे. तसंच एकदा विम्बल्डनच्या सेमीफायनलच्या मॅचेस चालू होत्या त्यातली एक मॅच 5-5.5 तास चालली. स्वामीजींनी ती थोडा वेळ पाहिली आणि ते झोपून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी नीलाताई देशमुख त्यांना विचारलं की मॅच पाहिली का काल, तर त्यांनी मॅच मधल्या प्रत्येक सेटचं वर्णन करून सांगितलं स्वामीजींना. स्वामीजींनी विचारलं जो खेळाडू हरला त्याच्या चेहऱ्यावर कसे भाव होते. त्यांनी सांगितलं हरलेला खेळाडूही अगदी शेवटपर्यंत जिद्दीने झुंजला आणि जिंकणाऱ्यालाही आपण मोठ्या शर्थीने जिंकलोय हे कळत होतं. हे ऐकून स्वामीजी म्हणाले जीवनात अशी जिद्दच पाहिजे, कोठेतरी कसोटी लागली पाहिजे म्हणजे गुणवत्ता सुधारते. आपणही आपल्या बारीक सारीक चुका दोष दुरुस्त करण्याचा बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा प्रसंग वाचताना ऐकताना असं जाणवतं की स्वामीजींना आवडणारी आणि परमार्थासाठी आवश्यक असणारी जिद्द आपल्या आयुष्यात कमी पडते आहे. संसारातील एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण किती बरं कष्ट घेतो प्रयत्न करतो, मग आपल्यावर तर संसारात राहून परमार्थ करण्याची मोठी जबाबदारी आहे. संसारात राहून परमार्थ करण्याचा प्रयत्न करताना सर्वच गोष्टी आपल्याला अनुकूल नसतात. प्रतिकूल गोष्टी जसे आपल्या स्वभावातील दोष आळशीपणा जिद्दीने बाजूला सारला तरच परमार्थाला प्राधान्य दिले जाऊ शकेल. मी ऑफिसमधून घरी आल्यावर माझी मुलगी शाळेतून घरी येईपर्यंत मध्ये 1.25 तास असतो. या वेळात मी ध्यानाला बसते, वेळ असेल तर नाम घेते. तसंच केंद्रात महिन्याच्या ज्या मध्यवर्ती कल्पना असतात त्यांचा माझ्या शक्तीप्रमाणे अभ्यास करण्याचा थोडाफार प्रयत्न करते. जसे मी एका शाळेच्या ऑफिसमध्ये काम करते, शाळेच्या तासिका संपल्याच्या घंटा ठराविक वेळाने होत असतात. घंटा झाली की क्षणभर आत डोकावण्याची, तिथे काय चाललं आहे ते बघण्याची मी स्वतःला सवय लावून घेत आहे. अर्थात हे मी करण्याचा प्रयत्न करते त्याला साधना हा शब्द वापरणं कदाचित मोठा शब्द होईल, परमार्थासाठी दिवसभरातील पाऊण एक तास खूपच कमी आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. पण मला मिळणारा थोडा वेळ सत्कारिणी लावण्याची इच्छा होत आहे याचे निश्चितच समाधान वाटते. अर्थात गाडी रुळावरून घसरू न देण्यात केंद्रातील श्रवणाचा मोठा वाटा आहे. केंद्रात आलं की नियमित ध्यान करणारे, नाम घेणारे, श्रवण चिंतन करणारे, सद्गुण आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करणारे, अभ्यास करणारे मित्रमैत्रिणी भेटतात. संसारात राहून परमार्थ करण्याचा काही प्रयत्न करणारे आपण एकटेच नाही असा मॉरल सपोर्ट मिळतो. जीवनात नेमके कोणत्या मार्गाने जायला हवे आणि प्रत्यक्षात आपले वागणे तसे आहे का याची झडतीही केंद्रातील श्रवणाने घेतली जाते. त्यामुळेच साधनेबरोबरच नियमितपणे केंद्रात येण्यावर स्वामीजींचा कटाक्ष होता. माझे मात्र केंद्रात येणे तितकेसे नियमितपणे होत नाही, पण यापुढे केंद्रात नियमितपणे येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे.
स्वामीजींचा अजून एक गुण मला खूप भावतो, तो म्हणजे त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कोणत्याही परिस्थितीत परमार्थालाच प्राधान्य, हे जणू त्यांचं वैशिष्ट्यच होतं. त्यामुळे ते कोणताही निर्णय परमार्थाला पूरक असाच घ्यायचे. पण यामध्ये त्यांना कधी अडचणी संकट आली नाहीत असं नाही. सुरुवातीच्या काळात स्वामीजींच्या वयाच्या विशीतच मॅट्रिकमध्ये उत्तम प्रकारे पास झाल्याच्या आनंदात असतानाच स्वामीजींच्या वडिलांचं अकाली निधन झालं. या आकस्मिक घटनेमुळे स्वामीजींच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि ते आपल्या आईची आणि लहान बहिणीची जबाबदारी घेऊन कोकण सोडून पुण्यात आले. पुण्यात येऊन त्यांनी जिद्दीनी टेलरिंगचा व्यवसाय करून स्वतःचं उत्तम आयुष्य घडवलं. या त्यांच्या प्रसंगामुळे मला खरंच खूप धीर वाटतो. अशाच काहीशा प्रसंगातून मी चाललो आहे. इतक्यातच माझ्या वडिलांचं देहावसान झालं आहे, तशीच काही प्रमाणात माझ्यावर जबाबदारी आलेली आहे. अर्थात स्वामीजींनी पुण्यात आल्यावर शून्यातून सर्व काही उभं केलं, पण भगवंताच्या कृपेने माझी परिस्थिती चांगली आहे. स्वामीजी तर मला क्षणोक्षणी सांभाळतच आहेत, पण प्रपंचासारखाच परमार्थात सावध राहून संवेग वाढवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. कारण याच काळात मन शैरभैर झाल्यामुळे साधनेच्या केंद्राच्या वेळा चुकल्या. चिंतन तर नाहीच, पण श्रवण सुद्धा कमी झालं. पण या चिंतनाच्या निमित्ताने स्वामीजींनी परत एकदा माझा हात धरून मला केंद्रात आणला असं वाटतं. स्वामीजी म्हणायचे की तुमचं भाग्य तुम्हाला आत्ता कळणार नाही. खरंच कदाचित आपल्याला आपलं भाग्य आत्ता कळत नसेल, पण या त्यांच्या वाक्यावर दृढ विश्वास मात्र नक्कीच बसला आहे. तसंच स्वामीजी म्हणायचे की परमार्थ करण्यासाठी पौरुष प्रयत्न करावे लागतात.
असे पौरुष प्रयत्न करण्यासाठी आज इथे जमलेल्या आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वामी स्वरूपानंदांच्या शब्दांचा आधार घेऊन स्वामी माधवनाथ व स्वामी मकरंदनाथ यांच्याजवळ मागणी मागूया. घेई घेई जीवा स्वरूपाचा ध्यास, पुरे हा हव्यास प्रपंचाचा. विटे ऐसी गोडी नव्हे स्वरूपाची, सांगती ऐसेची साधू संत. संतांचे वचनी ठेवूनी विश्वास, घडो हा अभ्यास आवडीने. घडो हा अभ्यास आवडीने.
आत्ताच प्रसाद आणि सीमानी जसं आपल्याला सांगितलं, स्वामीजींच्या चरित्रातले जीवनातले काही प्रसंग सांगितले. या प्रसंगातून स्वामीजींचे सहजता, सातत्य, समग्रता, अनाग्रह हे गुण प्रकर्षाने दिसतात. या स्मरणाबरोबरच ते जीवनामध्ये हे दोघं ते कसं इम्प्लिमेंट करतायत ते पण त्यांनी सांगितलं. आपणही या स्मरणाचा दुसरा भाग, जसं मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे आपल्या जीवनाची तपासणी करून घ्यायची ही संधी आहे. आपण साधना करतो का, करत असलो तर त्याच्यात सातत्य आहे का? सातत्याने फक्त ध्यान करतो ही तर अत्यंत प्राथमिक गुरुपदिष्ट साधना आहे, पण त्याबरोबर इतर वेळेस, दिवसातला इतर वेळ किंवा बाकीच्या जीवनामध्ये समग्रतेने साधना करतो का फक्त तेवढा एक तासच आपण साधना करतो? तसं जर करत असू तर आपली वाटचाल नक्कीच योग्य दिशेने आहे. जसं स्वामीजी म्हणाले की मोठे स्वामीजी अनाग्रही होते, त्यांनी कोणावरही कुठली भूमिका लादली नाही, पण ते अत्यंत स्पष्ट आणि ठाम असायचे निर्णयांबद्दल.
आपण अनाग्रही होऊ शकतो का, हा सुद्धा आपण या स्मरणाच्या निमित्ताने विचार करून बघायला पाहिजे. हे जर सगळे गुण आपण आपल्या अंगी बाणवायचा प्रयत्न केला तर आपलं जीवनही निश्चित त्या ध्येयप्राप्तीच्या दिशेने उत्तम प्रकाराने जाईल आणि अशा प्रामाणिक प्रयत्नांना स्वामीजींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी निश्चित असतील. आता यानंतर सद्भक्त सौ अस्मिता शेठ एक भजन सांगेल, आपण तिच्या पाठोपाठ भजन म्हणणार.
श्रीराम. तुझे स्मरण रात्रंदीन देई आता मज लागोन, तुझे स्मरण रात्रंदीन देई आता मज लागोन, हाची करीन मी धंदा, हाची करीन मी धंदा, तुझ ध्याईन गोविंदा, तुझ ध्याईन गोविंदा, तुझे स्मरण रात्रंदीन देई आता मज लागोन, अवघे झाले समाधान, अवघे झाले समाधान, अजी घेतो हे दर्शन, अजी घेतो हे दर्शन, तुझे स्मरण रात्रंदीन देई आता मज लागोन, माधव म्हणे वो दिन राती, माधव म्हणे वो दिन राती, तुझ्या चरणीच विश्रांती, तुझ्या चरणीच विश्रांती, तुझे स्मरण रात्रंदीन देई आता मज लागोन, तुझे स्मरण, तुझे स्मरण, तुझे स्मरण, तुझे स्मरण, तुझे स्मरण रात्रंदीन देई आता मज लागोन, तुझे स्मरण रात्रंदीन देई आता मज लाव.
आपण आता काही प्रश्न निर्माण करणार आहोत. 25 ते 35 वयोगटात हे प्रश्न कसे जरा थोडे नवीन असतात. वयोगट थोडा जसा जसा पुढे होतो तसे प्रश्नांचं स्वरूपही बदलतं आणि कदाचित सवयही होत असावी. पहिला प्रश्न, मुलांना मला सोडावं लागतं, साधनेचा वेळ कमी पडतो. ऑफिसमध्ये खूप काम करावं लागतं का, त्यामुळे साधनेचा वेळ कमी होतो का. प्रापंचिक जबाबदाऱ्या अचानक वाढल्या त्यामुळे साधनेचा वेळ कमी होतो का. असे अनेक प्रश्न आपण निर्माण केले करूही शकतो. एक प्रश्न आपण आता आपल्यासाठी निर्माण करू ज्याचं उत्तर आपल्यालाच द्यायचं आहे. हे सगळं स्वामीजींना करावं लागलं की लागलं नाही. जर त्याचं उत्तर हो आहे तर त्यांनी हे कसं जमवलं. आपलं एक अत्यंत भाग्य असं आहे की स्वामी माधवनाथांबरोबरच त्यांच्या नंतर किंबहुना स्वामी मकरंदनाथांचं जीवन आपल्या समोर घडलं. अशी गोष्ट आहे की स्वामी माधवनाथ जेव्हा साधकांमध्ये आले तेव्हा ते सद्गुरु या भूमिकेतूनच आले. त्यामुळे कदाचित अशी शक्यता निर्माण झाली असती की आपण ते संत आहेत आणि या गोष्टी संतांनाच जमू शकतात असं सांगून मोकळे झालो असतो. पण स्वामी मकरंदनाथांचं वैशिष्ट्य असं की स्वामीजींकडे आल्यानंतर प्रत्येक वयोगटातून त्यांचा प्रवास झाला, प्रत्येक टप्पा त्यांनी पार केला. त्या त्या वयोगटातले प्रश्न, त्या त्या वयोगटातली प्रलोभनं त्यांच्याही समोर होती. असं असताना सुद्धा त्यांनी आपलं ध्येय आणि साधनेवरची निष्ठा ढळू दिली नाही आणि हे प्रत्यक्ष समोर घडलं. हे समोर घडलं नसतं तर कदाचित पळवाट काढायला आपल्याला संधी होती. आता याचं असंही स्पष्टीकरण असू शकेल की मूळतः स्वामीजी आणि आपल्या प्रकृतीचाच फरक आहे. ते शोधित सत्वगुणी आहे, आपण नाही होत. पण तसं असतं तर स्वामीजींनी प्रकृतीवर उभे राहा, प्रकृतीच्या डोक्यावर पाय देऊन उभे राहा आणि परमार्थ करा असं सांगितलंच नसतं. असं असतं तर स्वामीजींनी फक्त शोधित सत्वगुणी मंडळींनाच आपल्या जवळ केलं असतं आणि आता जी संख्या आहे इथे आता ती फारच कमी झाली असती. कारण आपण कदाचित त्या संख्येत आलोच नसतो. पण हे झालं नाही, हे त्यांनी जमवलं तर ते आपल्यालाही जमवता येईल. हे त्यांनी कसं जमवलं ते आता आपण बघणार आहोत. मागे मिलिंददादांनी एक अत्यंत सुंदर असं वाक्य प्रवचनात सांगितलं होतं की मोठ्या स्वामीजींनी छिन्नीचे नाजूक घाव घालून साधकांचं जीवन घडवलं. छिन्नीचे घाव पण अत्यंत नाजूक पद्धतीने. स्वामी मकरंदनाथही त्याच पद्धतीने साधकांचं जीवन घडवत आहेत. जसं स्वामीजी आपल्या जीवनाचं शिल्प निर्माण व्हावं म्हणून इथे कष्ट घेतात तशी केंद्रातली शिल्प निर्माण करणारा शिल्पकार म्हणजे सद्भक्त अभिजित धोंडफळे. आपण पटकन मनात विचार केला असेल की आता पुढचं मनोगत अभिजितचं दिसतंय, तर तसं नाही. एक क्षणभर थांबा. या शिल्पकाराच्या जीवनात सुद्धा रंग भरणारी एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे त्याची पत्नी उमा. आता सद्भक्त उमा यापुढे आपल्याला तिच्या मनोगताद्वारे स्वामी मकरंदनाथांच्या आठवणी सांगेल.
ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरूंकडून मिळालेली सुरांची तान घोटून घोटून बैठकीत सफाईदारपणे सादर करणारे कलावंत अनेक असतात. पण अशा घोटीव सुरांची करामत करता करता मैफिलीत एखादाच अशी काही जागा घेतो की ऐकणाऱ्याला एक वेगळाच अनुभव देऊन जातो. म्हणजेच गुरूंकडून मिळालेले सुरांचे धडे घेत घेत एखादाच शिष्य त्या सुरांच्या पलीकडेही जाऊन पोहोचतो. तो स्वतःही आनंद घेतो व आपल्या गुरूंनाही अतिशय समाधान देतो. एखादा शिष्य आपल्या गुरूंच्या आचार विचारांचे, शिस्तीचे, संयमाचे आणि त्यांच्या परमार्थाचे परिपूर्ण आचरण करतो, स्वतःला पूर्णपणे झोकून देतो व परमार्थ करता करता इतरांनाही ते देण्याची यथार्थ शक्ती ठेवतो आणि त्या मार्गावर चालण्यासाठी इतरांनाही तो प्रेरणा देतो आणि परमार्थ रूपी ही बाग अशी फुलून येते की त्याला अनेक फळे यायला लागतात. असेच काहीसे आपले स्वामी मकरंदनाथांबद्दल घडले असे वाटते. पंढरपूरच्या शिबिरात चंद्रशेखर महाराज बोलताना म्हटले होते, तुकाराम महाराजांनी फाटका संसार केला, एकनाथ महाराजांनी समृद्ध संपन्न संसार केला, या दोन्ही परिस्थितीत आपल्याला परमार्थ झाला हे बघायला मिळते. परंतु नेटका संसार आणि शुद्ध परमार्थ आपण आपल्या डोळ्यांनी बघतो आहे तो म्हणजे स्वामी मकरंदनाथांचा. असा नेटका संसार जसा स्वामी माधवनाथांनी सुद्धा केला होता. स्वामी मकरंदनाथांनी खरोखर कमी वयात जे मिळवलं ते त्यांनी ठरवलेल्या पद्धतीने. खरं तर ते बँकेत कामाला असताना ऑफिसरच्या पदावर नक्कीच जाऊ शकले असते आणि त्यांच्या बरोबरची काही मंडळी तेथे पोहोचलीही. परंतु त्यांनी ठरवलेच होते की संसाराची घडी पूर्णपणे नीट बसवायची आणि परमार्थात झोकून द्यायची. आणि खरोखर ते जे बोलले तसे त्यांनी करूनही दाखवले. आपल्या बाबतीत मात्र असे घडते का की आपण जसे ठरवतो तसेच आपण करतो? ठरवल्यानुसार वागतो का? छोट्या छोट्या गोष्टीतही आपण 99% पूर्ण असतो पण 1% कुठेतरी अडखळतो आणि तिथेच आपली गाडी चुकते. खूपदा ठरवतो काहीही झाले तरी केंद्र चुकवायचे नाही. कोणी नातेवाईक घरी आले तर त्याचा विचार करायचा नाही, त्यांनाही घेऊन केंद्रात यायचे. पण असे नाही होत कारण तेव्हा आपण विचार करतो नातेवाईकांना काय वाटेल, ते काय म्हणतील आणि तिथेच आपण चुकतो. स्वामी मकरंदनाथांच्या बाबतीत मात्र तसे कधीच झाले नाही. त्यांनी फक्त स्वामीजींचा विचार केला. मी केंद्रात गेलो नाही तर स्वामीजींना काय वाटेल, ते माझी विचारपूस करतील. आणि त्याच ओढीने स्वामीजींचे पाय केंद्राकडे ओढले जायचे. जेव्हा बँकेच्या कामाने त्यांना केंद्रात यायला मिळायचे नाही तेव्हा ते मायापण म्हणच्या पायरीला नमस्कार करून जायचे. असे स्वामीजींवरचे प्रेम, अशी केंद्रात येण्याची ओढ, एक कणही आपल्यात रुजली तर आपले जीवन सार्थक झाल्यासारखे आपल्याला वाटेल. स्वामी मकरंदनाथ स्वामी माधवनाथांच्या आत्मज्ञान शाळेत येऊ लागले. स्वामीजींचे लाडके शिष्य झाले. स्वामीजींनी सांगितलेल्या पद्धतीने ध्यान करू लागले, नाम घेऊ लागले, स्वतःमध्येच आनंद शोधू लागले. परमार्थ आणि संसार या दोन्हींची सांगड घालताना स्वामीजींनी या दोन्हीमध्ये कसे व्यवस्थित संतुलन साधले हे सांगताना एक प्रसंग सांगावासा वाटतो. स्वामीजी रोज सकाळी ध्यानाला बसायचे. त्यावेळी केदार आणि मंदार खूप लहान होते. त्यांच्या शाळेची वेळही त्याच दरम्यान असायची. स्वामीजी मुलांना सोळायच्या आधी ध्यानाला बसायचे आणि ध्यानातून उठून शाळेच्या वेळेच्या आधी त्यांना शाळेत पोहोचवायचे. शाळेतून सोडून आल्यानंतर ते परत ध्यानाला बसायचे. किती व्यवस्थित संतुलन आणि नियमितता आपल्याला दिसून येते. मात्र आपल्या बाबतीत असे होत नाही. हे सर्व होण्या अगोदर आपली चिडचिड होते. परत येऊन ध्यानाला बसायचे म्हटले तर अनेक कारणे मध्ये येतात. परमपूज्य स्वामीजींच्या प्रेमाची अजून एक आठवण सांगावीशी वाटते. गुरु पौर्णिमेतील गुरुपूजनाचा एक दिवस अजूनही आठवतो. मी रांगेत गुरुपूजनासाठी उभी होते. अचानक एक भगिनी वर आल्या. त्यांची बहीण खाली पायऱ्यांवर थांबली होती. त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे पायऱ्या चढून वर येणे त्यांना शक्य नव्हते. त्यांनी स्वामीजींना तसे सांगितले. स्वामीजींनी ताबडतोब काही साधकांना त्यांना खुर्चीवर बसवण्याची व्यवस्था केली आणि पूजा थांबून ते त्या साधिकेसाठी खाली आले. तिथेच त्या साधिकेने गुरुपूजन केले. यावरून असे सांगावेसे वाटते जर आपण भगवंतासाठी 10 पावले चाललो तर भगवंत आपल्यासाठी 100 पावले चालून पुढे येतो व आपल्याला सांभाळतो. हे स्वामीजींनी अक्षरशः खरे करून दाखवले. थोड्याच दिवसांनी त्या साधिकेने देह ठेवला. पण देह ठेवताना त्यांना हेच समाधान होते, आपली गुरुपूजनाची इच्छा आपल्या सद्गुरूंनी पूर्ण केली. आणि खरोखरच त्या स्थितीतही सद्गुरूंनी त्यांना पूर्ण आनंद मिळाला. आनंदी राहायला कोणाला नाही आवडत. स्वामीजी म्हणतात त्याप्रमाणे आनंद ही आपली सहज स्थिती आहे. आनंदी राहायचे की दुःखी व्हायचे यापैकी एकाची आपण निवड करू शकतो. आनंद हा संसर्गजन्य आहे, त्यामुळे आनंदी व्यक्ती अनेकांना आनंदी बनवू शकतो. तसेच नित्य आनंदात असलेले संत त्यांच्या सानिध्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्या आनंदात सहभागी करून घेत असतात. या बाबतीत एक छोटी गोष्ट आठवते. पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती आलेली असते आणि छोट्या छोट्या स्टारफिश किनाऱ्यालगत येतात आणि काही स्टारफिश पाण्यात बाहेर पडल्यामुळे तडफडून मरतात आणि काही स्टारफिश पाण्याबरोबर खेचले जातात. तिथे आलेला एक मुलगा पाण्यावर बाहेर आलेल्या एक एक स्टारफिश उचलून पाण्यात टाकत असतो. तिथून जाणारा एक माणूस त्याला विचारतो, ऐसा कब तक करोगे, इससे क्या फर्क पडेगा. तो मुलगा एक स्टारफिश हातात घेतो आणि म्हणतो, अरे भाई इसे तो फर्क पडेगा, आणि ती फिश पाण्यात टाकतो. असंच काहीस आपल्या बाबतीत घडत आहे असे मला नेहमी वाटत असतं. या समुद्र रूपी केंद्रात आपण येतो, आपल्या दुर्गुणांसहित स्वामीजी आपल्याला त्यात सामावूनही घेतात आणि त्या पाण्यात सामावून घेण्यासाठी ध्यानाची शक्तीही देतात. आपण त्या पाण्यातून सतत बाहेर फेकले जात असतो आणि स्वामीजी आपल्याला त्या पाण्यात पुन्हा पुन्हा टाकत असतात. जो आनंद आपण इतर मनोरंजनाच्या साधनांमध्ये शोधत असतो तो आनंद आपल्या आतच आहे, ते आपल्याला सांगत असतात. आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपण चालत राहिलो, रोज ध्यानाला बसलो, तर आपल्याला पाहिजे असलेला आनंद आपल्यामध्येच आहे असे वाटेल. आपल्याला आनंद मिळेलच, पण आपल्या सद्गुरूंना किती आनंद होईल. स्वामीजी म्हणतात, त्याप्रमाणे 25 ते 35 हे वर्ष असं असतं की मुलांसाठी आपण आदर्श आई बाबा होऊ शकतो आणि याच वयात आपलं मुलंही आपल्या चांगल्या वाईट गुणांचा अंगीकार करत असतं. म्हणूनच केंद्रात यायचं, ध्यानाला बसायचं असं ते वारंवार सांगत असतात. आणि खरोखर आता मलाही ध्यानाला बसावेसे वाटते, नाम घ्यावेसे वाटते. माझ्यातील फरक मला जाणवू लागला आहे. अनुषंगिक साधनेचे केंद्र मला फार आवडते आणि कुठल्याही घरगुती कारणामुळे ते बुडवू नये असे मला नेहमी वाटत असते. छोट्या दीप्तीला आता सुरू केलेल्या स्वामीजींनी बाल केंद्रामुळे केंद्राची आवड निर्माण होऊ लागली आहे आणि ही सर्व स्वामीजींची कृपाच आहे असे मला वाटते. यावरून शाळेतील एक कविता आठवते, नन्ही चिटी जब दाना लेकर चलती है, चढती दीवारों से 100 बार फिसलती है, लेकिन उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्या मुंगीला सांभाळायला तिथे कोणी नसतं, पण ती प्रयत्न करायचे काही थांबवत नाही. आपल्याला सांभाळायचे तर आपले स्वामीजी आहेत. आजच्या या युवा केंद्राच्या निमित्ताने आपण स्वामीजींच्या चरणाशी अशी प्रार्थना करूया की सर्वांकडून अशी साधना घडू जशी स्वामीजींना अपेक्षित आहे. हरी ओम तत्सत.
स्वामीजींच्या कार्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग तिथे आकर्षित झाला. 25 ते 35 या वयोगटाची, खरं तर प्रत्येक वयोगटाची, पण या वयोगटाची एक विशेष अशी बौद्धिक गरज असते. स्वामीजींकडे आल्यावर ज्याप्रमाणे निर्व्याज प्रेम मिळालं, त्याचप्रमाणे ही बौद्धिक गरजही बरीच भागत गेली, समाधान होत गेलं. मला माझं एक स्वतःच थोडं उदाहरण सांगतो. मी केंद्रात यायला लागलो, श्रवण करायला लागलो, थोडी सायंटिफिक पुस्तकं वाचत होतो. माझ्या मनात कायम विश्वाची निर्मिती कशी झाली असा प्रश्न यायचा. एकदा स्वामीजींनी एका प्रवचनात सांगितलं की भगवंताच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला आणि विश्वाची निर्मिती झाली. उत्तर ऐकलं काहीही समाधान झालं नाही, अगदी प्रांजळपणे सांगतो, कारण कळलंच नाही भगवंताच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला म्हणजे काय झालं. तो प्रश्न तसाच अनुत्तरित राहिला, कदाचित बुद्धीची तेवढी गरज निर्माणच झाली नसावी. पुन्हा एका प्रवचनात काही दिवसांनी स्वामीजींनी सांगितलं की स्वामीजी एका प्रवचनात पुन्हा ह्याच विषयाला हात घालताना असं म्हणाले की जसं आपल्या ठिकाणी संकल्प निर्माण होतो तसं परमेश्वराच्या ठिकाणीही संकल्प निर्माण होतो. हेही विशेष कळलं नाही. आपल्या ठिकाणी संकल्प कायमच निर्माण होतो, पण परमेश्वर तर आपण आपल्यापेक्षा वेगळा समजतो. मग असं कसं होतं? त्याच्यानंतर काही दिवसांनी असं झालं की मी कॉलेजमध्ये एक युनिट शिकवत होतो आणि मी इंटरपोलेशन असं सांगितलं. मी मगाशी ज्या प्रवचनाचा उल्लेख केला तिथे स्वामीजी असं म्हणाले होते की विश्वाची निर्मिती ह्याबद्दल आपण जो अंदाज बांधतो ही मानवाच्या बुद्धीची अत्युच्च झेप आहे. त्याच्या पलीकडे हे लिमिटेशन नाही पण ती त्याची अत्युच्च झेप आहे. पण या वाक्याचाही अर्थ कळला नव्हता. असं वाटलं की काहीतरी थोडस पुन्हा समाधान होत नाहीये. आणि मी तो इंटरपोलेशनचं लेक्चर देऊन आलो. आणि इंटरपोलेशन म्हणजे थोडक्यात असं सांगतो की 2000 समजा 9 डेटा आहे आणि 2011 डेटा आहे, किंवा 9 डेटावरनं माहितीवरनं 2011 प्रेडिक्शन करायचंय, तर आपण आहे तो अनालिसिस स्ट्रेच करतो आणि इंटरपोलेट करून सांगतो 2011 असं असं होईल. हे मी मुलांना अगदी ठामपणे सांगून आलो. 4 गणितं सोडून घेतली, अतिशय विश्वास बसला, इंटरपोलेशन खरं आहे. त्याच्यानंतर गुरुवारच्या सत्संगाला योगा योगाने आपण म्हणतो, स्वामीजीने तो प्रश्न काढला पुन्हा विश्वाची निर्मितीच, आणि तेव्हा स्वामीजी असं म्हणाले साधकाच्या समाधी अवस्थेत जेव्हा साधक निर्विकल्प समाधीमध्ये जातो ती त्याची समाधीची किंवा ध्यानाची अंतिम अवस्था असते, तेव्हा तो परमात्मा स्वरूपच होऊन राहतो, तो साधक आपल्या देहभानावर अजिबात नसतो आणि संपूर्णपणे तो ती स्थिती होऊन राहतो। जर ह्या स्थितीमध्ये आपल्या ठिकाणी संकल्प निर्माण होऊ शकतो तर त्या स्थितीमध्ये भगवंताच्या ठिकाणी सुद्धा संकल्प निर्माण झाला। एका क्षणात असं फ्लॅश झाला, अरे काल मी हेच मुलांना सांगत होतो की आत्ता जी माहिती आहे त्याच्यावरनं तुम्ही जर डेटा इंटरपोलेट करताय तर आपल्या ठिकाणी संकल्प निर्माण होतो ही बुद्धीची अत्युच्च मर्यादा, म्हणजे हे प्रचंड मोठं इंटरपोलेशन आहे की भगवंताच्या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीने संकल्प निर्माण झाला आणि विश्वाची निर्मिती झाली। माझ्या बुद्धीचं प्रचंड समाधान झालं, बुद्धी अतिशय शरण गेली आणि कळलं की आपल्याला निर्माण होणारे प्रश्न ही आपल्या बुद्धीची अपरिपक्व दशा आहे। त्यानंतर मी कुठलाही प्रश्न तसा घेऊन स्वामीजींच्या प्रवचनाला येऊन बसलो नाही। अशाच बुद्धिजीवी वर्गाचं नेतृत्व करणारा एक साधक सद्भक्त अमित टोणगावकर, आता तो आपलं स्वामीजींच्या चरणी स्वामीजी त्यांना कसे भावले हे तो सांगेल।
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज परम पूजनीय स्वामीजींच्या चरित्रावर काही चिंतन होत आहे या विचारानेच मनाला समाधानाचा स्पर्श होत आहे। स्वामीजींच्या चरित्रावर चिंतन करायला बसलो आणि स्वामीजींच्या सहवासातले सुखद प्रसंग मनात दाटी करत आहेत आणि त्यांच्या सहवासातला तो आनंद पुन्हा देत आहेत। स्वामीजींचा जो काही खऱ्या अर्थाने सहवास मिळाला किंवा मी तो मिळवण्याचा प्रयत्न केला तो जेव्हा मी मुंबईमध्ये नोकरीनिमित्त होतो त्या काळात झाला असावा असे वाटते। स्वामीजींकडून ऐकलेल्या गोष्टींचं व्यवहार समयी आचरण कसं करता येतील, त्यांनी सांगितलेले विचार प्रत्यक्षात कसे आणता येतील याचा अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला। स्वामीजींना मला आनंदाने आणि नम्रपणे सांगावं असं वाटतं की स्वामीजी मला या काळात नामाची आणखीन गोडी निर्माण झाली, त्या त्या ठराविक वेळेला माझ्या तोंडातून आपसुकच नाम घेतलं जायचं। स्वामीजी एकदा प्रवचनात असं म्हणाले होते की आपण सकाळी उठल्याबरोबर आपल्याला सोहम मी देह नाही या भावनेचं स्मरण व्हायला हवं। स्वामीजी मी जेव्हा सकाळी उठतो तेव्हा मला देखील या भावनेचं स्मरण होतं। भले स्वामीजी ज्या भावातून ज्या बोधातून या भावनेचं स्मरण करत असतील त्यापासून मी दूर असेन, परंतु या भावनेचं मला स्मरण होतं यातच मला आनंद वाटतो। ही गेली 2.5-3 पुण्याबाहेरची वर्ष मला बरंच काही शिकवून गेली। या काळात मी स्वामीजींपासून दूर होतो परंतु मला बऱ्याच गोष्टी बरेच अनुभव शिकायला मिळाले। मला स्वतःला टेस्ट करण्याची स्वतःला आजमवण्याची बरीच संधी मिळाली आणि मी कुठल्या बाबतीत कमी पडतो मला कुठे सुधारणा करण्याची गरज आहे याचा अभ्यास झाला। स्वामीजींच्या एकंदरीत जीवनाकडे बघितल्यावर असं लक्षात येतं की त्यांचं जीवन त्यांनी एक कायम प्रयोगशील असं बनवलं आणि आपलं जीवन देखील आपण एक प्रयोगभूमी म्हणून बनवावी असा ते सतत आग्रह धरत असतात। साधं व्यवहारात जरी बघायचं झालं तर कुठलाही जर नवीन प्रकल्प आला असेल तर तो प्रथम प्रायोगिक तत्वावर राबवला जातो, त्याच्यावर पायलट टेस्ट कंडक्ट केल्या जातात, त्याच्यात मग काही सुधारणा घडवल्या जातात आणि मग तो एक प्रकल्प एक यशस्वी प्रकल्प म्हणून ओळखला जातो। अगदी त्याचप्रमाणे आपण देखील परमार्थातल्या आपल्यासाठी ज्या ज्या नवीन गोष्टी आहेत जी नवीन साधनं आपल्यासाठी म्हणून अशी आहेत ती हाताळून बघूयात। त्याने जो तो आपण भगवतभावाच्या असं करण्याने आपण भगवतभावाच्या जवळ जाण्यासच मदत होणार आहे। नाम अनुसंधान स्मरण या गोष्टी प्रथम आपल्यासाठी नवीनच असणार आहेत परंतु नंतर या आपल्या गोष्टी कधी अंगवळणी पडतील हे देखील लक्षात येणार नाही। तुम्हाला ऐकताना एक गमतीशीर वाटेल किंवा हसू देखील येईल परंतु मला एक गोष्ट इथे नमूद करायची वाटते। मला मुंबईत जेव्हा केव्हा MH12 ही नंबर प्लेट असलेली गाडी दिसायची तेव्हा तेव्हा मला स्वामीजींची फार कळवून आठवण यायची। वाटायचे की आत्ता स्वामीजींना स्वामीजींच्या चरणी लागावे आणि स्वामीजींनी तसंच पुण्यात येऊन स्वामीजींच्या चरणांना माझा नमस्कार वेगळे करायचा। स्वामीजींनी केंद्रामध्ये सांगितलेली घडो भेटी कृष्णा तेरी स्वामीयाची ही करुणाष्टके राहून राहून आठवतात. त्या करुणाष्टकांमध्ये स्वामीजींना स्वामी माधवनाथांचा जो विरह जाणवला, जो कळवळा जाणवला तो आठवतो. स्वामीजींची त्यावेळेची भावावस्था आणि आता केवळ स्वामी माधवनाथच हवेत ही स्थिती मनात कायमची घर करून राहिली आहे. या 2.5-3 वर्षांच्या काळात जे काही चढउतार माझ्या वाटायला आले किंवा व्यावहारिक भाषेत सांगायचं झाल्यास जे काही सुखद दुःखद प्रसंग आले त्यांच्याकडे मी तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न केला आणि मला ते काही प्रमाणात आपल्या कृपेने जमलं देखील. स्वामीजी, मी फार आनंदी किंवा दुःखी झाल्याचं मला आठवत नाही. एखादा विषय समोर आला तर मला आपलं स्मरण व्हायचं. अशा प्रकारे आपण देहाने दूर असून देखील विचारांच्या अंगाने माझ्या बरोबरच राहिला आणि मला आपल्या सहवासाचा लाभ झाला. सकाळी ऑफिसमध्ये गेल्यावर माझा दिवस श्री गोंदवलेकर महाराजांची प्रवचन वाचून सुरू व्हायचा. खाली इंटरनेटवर सगळंच उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे आपल्याला गोंदवलेकर महाराजांची 365 प्रवचने देखील वाचायला मिळतात. त्या त्या दिवशी ते प्रवचन वाचलं म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात ही एका वेगळ्या मनोभूमिकेतून होण्यास नक्कीच मदत होते. आत्ता अभिजित, जसं तू म्हणालास की स्वामीजी हे स्वामी माधवनाथांकडे आल्यापासून प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात होते, तसंच आणि त्यामुळे स्वामीजी आपल्याला सतत सावध देखील करत असतात त्या त्या टप्प्यातील साधकांना. स्वामीजीच मागच्याच, अगदी उदाहरण द्यायचं झालंच तर स्वामीजी मागच्याच केंद्रात असं म्हणाले की 25-35 या वयोगटातील साधकांना जग हे एका दिशेने आणि आपण जगाच्या पूर्ण विरुद्ध दिशेने जात आहोत असा प्रत्यय येतो. ऑफिसमधल्याच सहकाऱ्यांच्या चर्चेचे विषय हे कमी अधिक प्रमाणात नुकतेच रिलीज झालेले पिक्चर्स, शॉपिंग अट्रॅक्शन्स, वीकेंडची पार्टी याभोवतीच फिरत असतात आणि आपल्याला तर अशा विषयांमध्ये फारसा रस नसतो. पण त्या त्या क्षणी आपण जर योग्य विवेक राखला, थोडं हुशारीने वागलो तर आपल्या मनाची स्थिती तर धडत नाही ना, आपण भगवत भाव असून अगदीच तर खाली ढळत पडत नाही ना हे लक्षात येतं. जेव्हा केव्हा विचार केला की अगदी हे 100 पैकी 100 वेळेला या गोष्टी जमल असं नाहीच, परंतु ज्या वेळेला आपल्याला ते जमलं नाही त्यावेळेला ते का नाही जमलं याचा विचार केला तर असं लक्षात येतं की त्यावेळेला आपण सावध नव्हतो. आणि ही सावधता आता कशी मिळवायची तर त्यासाठी आपल्याला नियमित बनावं लागेल. स्वामीजींचं जीवन, त्यांचा दिनक्रम बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांचं जीवन किती संयमित आहे, किती नियमित आहे. स्वगत बोलायचं झाल्यास माझ्या जीवनामध्ये नियमिततेचा फार अभाव आहे, परंतु मी यावर नक्की काहीतरी उपाययोजना करीन आणि नियमित राहण्याचा प्रयत्न करीन. स्वामीजींचा आणखीन एक विशेषत्वाने भावणारा आणि कायम लक्षात येणारा गुण म्हणजे कुठल्याही गोष्टीवर, कुठल्याही प्रसंगावर स्वामीजी अतिशय सखोल असं चिंतन करतात. साधारण भासणारा एक प्रकाशाचा किरण जर बघितला आणि तोच जर त्या प्रिझम मधून गेला तर त्याच प्रकाशाच्या किरणाचे विभाजित होणारे विविध रंग आपल्याला, कलर पॅटर्न्स आपल्याला बघायला मिळतात. त्याचप्रमाणे स्वामीजी देखील जेव्हा ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतात तेव्हा प्रत्येक ओवी आणि ओबीवर ते प्रत्येक पैलू, त्या ओवीचे पदर आपल्याला ते उलगडून दाखवतात. असा एखादा प्रसंग की ज्या प्रसंगाला आपण ज्या पद्धतीने सामोरे जातो आणि तोच प्रसंग ज्या पद्धतीने तो स्वामीजी हाताळतील यामध्ये फार अंतर असतं आणि हे अंतर कमी कसं करणार जर आपल्या बुद्धीच्या मर्यादा लक्षात घेऊन याचा विचार करण्याचा प्रयत्न केला तर असं जाणवतं की स्वामीजींची बुद्धी ही अतिशय विश्लेषक, अतिशय शोधक अशी आहे. कुठल्याही गोष्टीच्या मुळापाशी जाऊन ते त्या गोष्टीची उकल करतात आणि त्या गोष्टीचा शोध घेतात. स्वामीजी साधकांचं हित कसं जमतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आता आपण ज्या वास्तूत बसलो आहोत ही गणेशपुरम वास्तू. ही वास्तू म्हणजे स्वामीजींचं आपल्यावर असणाऱ्या जिव्हाळ्याचं, आपल्याला आपल्यावर असणाऱ्या प्रेमाचं अतिशय उत्तुंग असं प्रतीक आहे असं वाटतं. गणेशपुरमच्या उद्घाटनाच्या दिवशी मला खालीच प्रवेशद्वारापाशी स्वागत सेवा मिळाली होती. समारंभ सुरू होण्याच्या काही क्षणाआधी स्वामीजींचं आगमन झालं. स्वामीजी गाडीतून उतरले आणि उतरता क्षणी स्वामीजींनी या वास्तूकडे एका वेगळ्याच आनंदातून, एकदा वेगळ्याच मनोभूमी, एकदा वेगळ्याच प्रसन्नतेतून या वास्तूकडे कटाक्ष टाकला. तो कटाक्ष अजूनही माझ्या डोळ्यात आहे. स्वामीजींचा चेहरा फार प्रफुल्लित होता आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक जाणवली. त्यांच्या चेहऱ्यातून कमालीचा आनंद आणि स्वामी माधवनाथांचं साधकांसाठी असणारं स्वप्न आता साकार झालेलं आहे अशी परिपूर्णतेची भावना त्यात होती. आणि आता साधकांची थोडी देखील परवड होणार नाही याची काळजी ते कशी घेतात हे आपल्याला यावरून समजतं. या वयोगटापुरतं बोलायचं झाल्यास असं लक्षात येतं की या वयोगटातील नुसते साधकच नाही तर इतर सर्व व्यक्ती हे आनंदाच्या कायम शोधात असतात आणि किती आनंद मिळू किती नको असं त्यांना झालेलं असतं. कुणी हा आनंद जास्तीत जास्त पैसा मिळवण्यात तर कुणाला हा आनंद अधिकाधिक ऐश्वरामाचं जीवन असेल याच्यातून खुणावत असतो तर कुणाला हा आनंद विषयांमधून प्राप्त होईल याची खात्री असते. गोंदवलेकर महाराज म्हणतात की पैसा मिळवण्यात गैर काहीच नाहीये परंतु पैसा हा मात्र मनात कधीच नसावा. स्वामी मकरंदनाथ जेव्हा बँकेत नोकरी करत होते त्यावेळेला त्यांच्यावेळेला देखील हीच प्रलोभन होती आणि ही प्रलोभन आज देखील आहेत आणि उद्या देखील हीच प्रलोभन राहणार देखील आहेत. परंतु स्वामीजींनी त्यांची सर्व शक्ती इतर गोष्टीत न ठेवता न दवडता ती केवळ परमार्थाकडे वळवली. त्यांचा हाच विचार त्यांची हीच विषयांपासून दूर राहण्याची शक्ती जर आपण बाळगली तर विषयांपासून मिळणारा कमी प्रतीचा आनंद आपल्याला कधीच खुणावणार नाही आणि भगवत प्रेमापासून मिळणारा हा शाश्वत आणि चिरंतन आनंद आपल्याला कायम ध्येयरूपी खुणावत राहो ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो. हरिओम तत्सत.
आता सद्भक्त अमितच्या मनोगतावरून आपल्याला लक्षात आलं की त्याची स्वामीजींवर कशी श्रद्धा आहे आणि किती प्रामाणिकपणे तो हे प्रयत्न आपल्या आयुष्यात राबवतो आहे. असेच प्रामाणिक प्रयत्न आपल्याही हातून होत ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करू. मी आता स्वामीजींना अशी प्रार्थना करतो की त्यांनी आशीर्वचन.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. युवा मंडळींच्या सानिध्यामध्ये या केंद्रांमुळे मी दर महिन्यामध्ये यायला लागलेलो आहे. जसं हा कार्यक्रम प्रगट कार्यक्रम तो प्रगट कार्यक्रम होण्याच्या पूर्वी याच मंडळींबरोबर एकदा अनौपचारिकपणाने मी बसतो आणि मग हा कार्यक्रम होतो. वर्षातून हे 6 कार्यक्रम होतात तर एकूण 12 कार्यक्रम आपल्या सर्वांच्या दृष्टीने त्या त्या वयोगटाच्या दृष्टीने दोनदा त्यांच्याबरोबर बसत असल्यामुळे होतात. माझ्या दृष्टीने प्रत्येक महिन्यात तुमच्याबरोबर बसणं होतं आणि हेही केवळ तुमच्या बरोबर बसणं असं त्याचं स्वरूप असत. याचं प्रयोजन देखील उघड आहे. याचं प्रयोजन तुम्ही नक्की कुठं आहात, काय विचार करता आहात, कशा रीतीने मार्गक्रमण करता आहात हे लक्षात यावं आणि तुमच्या बरोबर काही विचार विनिमयाची संधी मिळावी हे याचं प्रयोजन आहे. मध्यंतरी सकाळी मी चालायला गेलेला असताना नवीन चा आणि माझा एक संवाद झाला. सद्भक्त नवीन आणि मी आम्ही दोघं चालायला गेलेले होतो तेव्हा त्यांनी असं विचारलं की नियत चित्त याचा आग्रह इतका काळ धरला जातो आणि नियत म्हणजे नेमकं काय तेव्हा मी त्याला असं म्हटलं की नियत म्हणजे सर्व बाजूनी उत्तम आवरून धरलेलं चित्त म्हणजे नियत चित्त. ध्यानाच्या वेळेला जे आवरून धरलेलं चित्त असतं त्याला नियत चित्त असं म्हणतात. यत याचा अर्थ आवरणे आणि नियत याचा अर्थ उत्तम रीतीने आवरणे. युंजन नैवम सदात्मानम योगी नियत मानस हा नियत मानस असं शब्द आला. शांतिम निर्वाण परमा मत संस्थाम अधिगच्छती तो निर्वाण परम अशी शांती निर्वाण परम म्हणजे मोक्ष संज्ञक अशी शांती प्राप्त करतो. इतकं नियत चित्ताचं महत्व आहे. नियत चित्त म्हणजे ध्यानात उत्तम रीतीने आवरलेलं चित्त. नियत चित्त करण्याचा प्राथमिक उपाय म्हणजे ध्यान आहे असं मी म्हटलं. पण नियत चित्त देखील करायचं कशा करता? एका बाजूने निर्वाण परम शांती प्राप्त करायची ही गोष्ट बरोबर आहे. समाधी अर्थात चित्ताची अत्यंत निश्चल अशी स्थिती गाठल्यानंतर चित्त क्षय होऊन किंवा चित्त नाश होऊन चित स्वरूप असा परमात्मा प्रकट होणं हे झालं ध्यान. ही झाली समाधी. याच्यामध्ये शांती प्राप्त होत असते. पण मनुष्य सर्व काळ थोडाच ध्यानाला बसणार आहे. ही शांती किती वेळ मिळेल? अर्धा तास, पाऊण तास, एक तास, दोन तास, तीन तास ध्यानातून उठावंच लागेल. म्हणून मी असं म्हटलं की नियत चित्त इथं जसा नियत हा शब्द वापरलेला आहे तसा प्रथम नियत हा शब्द कर्मांकरता भगवंतांनी वापरला आणि ती कर्म तशा प्रकारे जमावीत म्हणून मग सहाव्या अध्यायात नियत हा शब्द आला. कर्मयोगाच्या दृष्टीने प्रथम नियत हा शब्द भगवंतांनी वापरला. भगवंत असं म्हणाले तिसऱ्या अध्यायात की यस्तू इंद्रियाणि मनसा नियम्या रभतेर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असत्तः सविशिष्यते. नियतम कुरु कर्मत्वं कर्मज्यायो हि अकर्मणः. पुढे भगवंत असं म्हणाले की यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र लोकः अयम कर्मबंधनः. म्हणजे कर्मयोगाची जी पथ्य सांगितली ती पथ्य सांगताना नियत कर्म असावीत असं भगवंतांनी सांगितलं. इंद्रियांचं मनाने नियमन करावं. पण मनाचं नियमन कोणी करावं? म्हणून ध्यान आलं. प्रथम असं सांगितलं की इंद्रिय मनाने उत्तम रीतीने आवरावीत. यस्तू इंद्रियाणि मनसा नियम्या रभते अर्जुन इंद्रिय मनाने उत्तम रीतीने आवरावीत आणि कर्मयोगामध्ये ती यथा प्राप्त अशा कर्मयोगामध्ये सुखे नैव सोडावीत. इंद्रिय आवरावीत देखील आणि कर्मामध्ये वापरावीत देखील, कर्म करू नयेत असं भगवंत म्हणाले नाहीत. हा जो 25 ते 35 वयोगट आहे, एवढंच नव्हे तर मनुष्याच्या खरं म्हणजे सर्व जीवनाला, कारण कुर्वन नैवेह कर्माणि जिजी विशेष शतम समाहा असं उपनिषद म्हणतात की कर्म करतच 100 वर्ष जगण्याची अपेक्षा इच्छा धरावी. म्हणून खरं सर्व जीवनाला कर्म ही व्यापून आहेत. पण 16 ते 25 हा जो वयोगट आहे, 16व्या वर्षापर्यंत जवळपास त्या व्यक्तीचा भार हा आईवडिलांनीच घेतलेला असतो. 16 ते 25 या वयोगटात प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होते. कदाचित त्याच्या आधीही तसे प्रश्न निर्माण होऊ शकतात. जसं सीमांनी सांगितलं की मरण हे काय आहे, जर मरणाच्या नंतर मरणापर्यंत सर्व थांबत असेल, जर हे सर्व थांबणारच आहे तर मग कर्म करायची कशा करता, आटापिटा करायचा कशा करता, अशा प्रकारचे प्रश्न पडायला सुरुवात झाली. नववीत असताना असे प्रश्न पडायला सुरुवात झाली असं ती म्हणाली. म्हणजे 14 वर्ष 15व्या वर्षी, म्हणजे जवळपास हाच वयोगट 16 ते 25 या वयोगटाच्या दरम्यान आई वडिलांच्या छत्राखाली असतानाच काही प्रश्न पडायला सुरुवात होते. ते प्रश्न ठळक रूप धारण करतात कदाचित 18, 20, 22 इथपर्यंत. पण कर्माचा जो प्रसंग येतो तो कर्माचा प्रसंग खऱ्या अर्थाने 22, 23 नोकरी लागल्यानंतर क्वचित, किंवा आत्ताच्या काळात योग्य म्हणून 25 देखील. म्हणून 25 ते 35 तर कर्म आणि विशिष्ट प्रकारे कर्म ही गोष्ट आली जी तुम्हाला येणारच आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये असणारच आहात. अशा वेळेला भगवंत म्हणतात की इंद्रियांचं मनानी नियमन करावं. ऑफिसमध्ये नुकताच रिलीज झालेला सिनेमा याची चर्चा चाललेली आहे आणि सहकारी विचारतायत की तू पाहिलास का, आपल्याला उत्तर देता येत नाहीये. तुम्ही जर म्हणालात की मी सिनेमा वगैरे पाहत नाही तर चेष्टा होते आहे, किंवा काय तू कशा करता जगतोस, अशा प्रकारे काहीतरी विचारलं जात आहे. जसं स्वामीजींच्या एका मुलीनी कॉलेजमध्ये असताना कॉफी घे, मी कॉफी घेत नाही, चहा घे, चहा घेत नाही, तू इतकी बाळबोट चेष्टेनी कोणीतरी मैत्रीण म्हणाली, म्हणजे तू तर आईच्या अंगावरचं दूधच अजून पिणारी दिसतेस. अशा इतक्या टोकापर्यंत जाऊन बोलणं चालणं या वयामध्ये होतं की ज्या वयामध्ये तुम्ही हा सिनेमा मी पाहिला नाही, या हॉटेलमध्ये मी गेलो नाही, दगडूशेठ हलवाईचा गणपती मी गेलो नाही, हिराबागेचा गणपती अजून पाहायचा आहे पाहिला नाही, दही हंडी मी गेलो नाही, अथवा अन्य काही आता नवीन गोष्टी असतील इंटरनेटच्या मला माहिती नाहीत, असं जर म्हटलात तुम्ही तर भगवद्गीतेचा संदेश कुठं. यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्या रभते अर्जुन, इंद्रिय मनानी ही आवरायची, इंद्रिय आवरायची मनासकट आवरायची, मनानी आवरायची. कारण इंद्रिय आवरली आणि मन नाही आवरलं गेलं तर भगवंत त्याला मिथ्याचार म्हणतात, त्या वर्तनात फारसा अर्थ नाही असं भगवंत म्हणतात. आणि कर्मेंद्रिय कर्मयोगाच्या ठिकाणी मात्र लावायची, केवळ इंद्रिय आवरायची असं म्हणत नाहीत. तर कर्म ही करायची आणि तीही असक्त अनासक्त राहून कर्म करायची. मोठ्या मोठ्या कंडिशन्स भगवंतांनी कर्मयोगामध्ये टाकल्या, तसंच भगवंतांनी कर्म देखील नियत असावीत असं सांगितलं. नियत म्हणजे तुझ्याकरता नेमलेली, परिमित, थोडी कर्तव्यात्मक एवढीच कर्म. तुमच्या वयोगटापासून या गोष्टीला सुरुवात निश्चित होते 25 ते 35, कि नियत कर्म अथवा अवाढव्य कर्म जर आत्मज्ञान संपादन करायचं असेल, परमार्थाची आवड असेल, तर तुमची कर्म नियत असायला पाहिजेत, नेमकी असायला पाहिजेत, परिमित असायला पाहिजेत, कर्तव्यात्मक असायला पाहिजेत असं गीता सांगते. मला तुम्हाला असं सांगायचं की मी परमार्थ करायचा ठरवला, स्वामीजींकडे येत होतो, भाग्यवशात सद्गुरू लाभलेले आहेत. आपण जर यदा कदाचित सद्गुरूंपासून दूर गेलो तर परमार्थ होणार कसा, म्हणून मी परीक्षा दिली नाही. कारण बदल्या ठरलेल्या होत्या म्हणून मी ऑफिसर झालो नाही. बदली झाली नसती तर मी ऑफिसर झालो असतो. मी कितीही मोठ्या पदावर माझी जेवढी शक्यता आहे आणि क्षमता आहे मी गेलो असतो, पण मला स्वामीजींना सोडायचं नव्हतं म्हणून मी ऑफिसर झालो नाही. तुम्हाला तुमच्या करिअरला रेस्ट्रिक्शन घालायचं माझ्या उदाहरणावरून असा कोणताही हेतू नाही. माझं जीवन सांगताना मी असं ठरवलं की संत संघ आहे तो संत संघ अंतरला आणि रिटायर झाल्यानंतर 58व्या वर्षी 60व्या वर्षी पुण्यात आलो. बघा ना, आता मी 54 वर्षांचा आहे, स्वामीजी आहेत कुठं? तसं व्हायला नको. आणि ही जी नियत कर्म आहेत, म्हणजे कर्म जेवढी करणं आवश्यक आहे तेवढी, की ज्या कर्मांनी तुमच्या कुटुंबाचं रक्षण होईल, तुम्ही जिथं आहात तिथून कदाचित थोडेसे वर गेलात तर चालेल, पण खाली येता कामा नाहीये कुठल्याही स्टेटस वाईज, ते अपेक्षित नाही. तसंच थोडक्यात समाधान ही वृत्ती तुमच्या ठिकाणी पाहिजे नियत कर्मांमुळं. आणि ही कर्म देखील यज्ञ भावनेने करावीत असं गीता म्हणते. स्वधर्मामध्ये जगण्यात आनंद आहे, कर्तव्यात्मक अशी कर्म करण्यामध्ये आनंद आहे. स्वधर्मामध्ये जगण्यामध्ये जो आनंद आहे तो केवळ स्वधर्माच्या कर्मांचा नाही, कारण स्वधर्मरूप कर्मांमुळं, कर्मांचा संकोच झाल्यामुळं तुम्हाला वेळ काढता येतो. परमार्थाकरता वेळ काढता येणं महत्वाचं आहे. ध्याराला बसण्यासाठी वेळ पाहिजेल, नाहीतर कर्म उदंड घडतायत पण तासभर ध्यानाकरता वेळ नाही. तुमचं काहीतरी चुकतंय, आयुष्याचं गणित चुकतंय. तुम्ही वाचनाने चिंतनाने जे ध्यान तुमचं कमी होत आहे ती उणीव भरून काढू शकत नाही, कधीच नाही. म्हणून परमार्थाकरता 2-2.5 तास वेळ, त्याच्यामध्ये विशेष करून ध्यानाकरता 1-1.25 तास वेळ, आणि मग शांतपणाने आपली कर्म करत असताना व्यायाम आदी देखील, एवढंच नाही तर ती अनुसंधानपूर्वक करणं. आपला कसा जो दिनक्रम आहे तो त्या दिनक्रमात श्रवण करणं एक तासभर, असा मिळून तो 2-2.5 तासाचा वेळ होऊ शकेल. कारण स्वरूपामध्ये राहणं हा खरा स्वधर्म आहे. स्वधर्मात्मक कर्मामध्ये देखील आपलं ध्येय स्वरूपामध्ये राहणं. समर्थांनी सांगितले सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. कशा प्रकारे स्वधर्म आपला म्हणजे केवळ कर्म आणि कर्म एवढं नाही तर अशा प्रकारची कर्म की जेणेकरून स्वरूप बोधात राहायला मदत होईल. परधर्मामध्ये भरकटणं हे दुःखप्रद आहे, खरंच दुःखप्रद आहे. कारण परधर्म हा मुळातच स्वार्थमूलक असतो आणि तो स्वार्थ इंद्रियांचा असतो. इंद्रियांचा अथवा पुढच्या पिढ्यांकरता काहीतरी करून ठेवण्याचा, कौटुंबिक तरी असतो, असा कुठला तरी स्वार्थ परधर्मामध्ये असतो. अधिकाधिक करण्यामध्ये जरूर काहीतरी स्वार्थ असतो आणि या स्वार्थामुळे स्वहित अंतरण्याची शक्यता असते. या वयोगटाच्या दरम्यान त्याचं भान सुटण्याची शक्यता असते. म्हणून हे तुम्हाला मी सांगतो आहे. कर्तव्याच्या विरुद्ध असं वर्तन या वयोगटामध्ये होण्याची शक्यता असते. नियत कर्मामध्ये सहजच विशिष्ट प्रकारचं इंद्रिय संयमन आहे. इंद्रिय देखील नेमकी वापरणं हे नियत कर्मामध्येच शक्य आहे. स्वधर्म कर्मामुळे देहबुद्धी कमी करण्याची क्षमता राहते. प्रत्यक्षात प्रयत्न हा चिंतनानी तशा प्रकारच्या आचरणाचं धैर्य दाखवून असाच करायचा असतो. पण परधर्म आत्मघातक आहे हे निश्चित. परधर्मापासून सावध राहणं हे खूप खूप जरुरीचं आहे. स्वधर्माची एकूण यात्रा ही आत्महिताकडे घेऊन जाते. स्वधर्माची यात्रा ही सुरुवातीला अज्ञात समजली जाते. याचं कारण तुमच्या बरोबरीची मंडळी त्यांचं जीवन जास्त भरभराटीचं दिसत असतं. तुमचा बँक बॅलन्स आणि तुमच्या मित्राचा बँक बॅलन्स याच्यात लक्षणीय बदल फरक जाणवतो. तुम्ही नक्की काय मिळवणार आहात हे अज्ञातच असतं आणि तो जे मिळवतोय ते ज्ञात असतं, प्रत्यक्ष समोर असतं. तुमची जीवनशैली आणि अनेक कोणाची जीवनशैली याच्यात फार फार फरक असतो, मोठा फरक असतो. कारण तुम्ही विशिष्ट हेतूनी जीवन हेतूनी प्रेरित झालेले असता. त्यामुळं स्वधर्म कर्मातलं जे आचरण आहे ते आचरण सुरुवातीला जोपर्यंत आनंदाची शीव देखील तुम्ही पाहत नाही, शांतीची शीव देखील, सीमा देखील तुम्हाला, वेश देखील तुम्हाला दिसत नाही, तोपर्यंत तुमचा प्रवास देखील खरंच घडतोय का घडत नाहीये, काल्पनिक सुखामध्येच तुम्ही रमताय, कोणाचं तरी ऐकून जीवनाचं नुकसान करून घेताय की काय, अशा सगळ्या गोष्टींकडे जाण्याची शक्यता असते. कारण साधनेचं समाधान देखील 10-15-20 वर्षानंतर मिळायला सुरुवात होते. 10-15-20 अशा प्रकारे कुठला नियम नाही, तरी देखील वेळ लागतो, एवढं मला तुम्हाला सांगायचंय. आणि हा जो वेळ लागतो इन्क्युबेशन पिरियड, त्याच्यामध्ये काही फलित होते की होत नाहीये याचा तुम्हालाही अंदाज नसतो. आणि तुमच्या समोर तुमच्या बरोबरीची मंडळी बरीच मजल ऐहिकात मारताना तुम्हाला दिसतात. अशा वेळेला तुमचं विवेकपूर्ण सातत्याचं वर्तन, क्षितीनं बाळगणं आपल्या मार्गाविषयी, पश्चाताप न होणं, रिग्रेट नसणं हे महत्वाचं राहतं. आणि हे जे नियत कर्म करण्याचं तंत्र आहे त्या नियत कर्म करण्याच्या तंत्राकरता नियत मानस ही गोष्ट सांगितली. कारण कितीही आता मी जरी बोललो आणि तुम्ही ऐकलं तरी देखील कर्म तुम्ही नियत करणं हे मनावरच अवलंबून आहे. जोपर्यंत मन आवरता आलेलं नाही तोपर्यंत कर्म नियत करणार कशी हा प्रश्न राहतोच. म्हणून नियत कर्माकरता नियत मानस ही प्री कंडिशन आहे. ते जर मिळवलं तर मग कर्म नियत होऊ शकतील. पण ध्यानच करत नसाल, ध्यानालाच बसायला वेळ मिळत नसेल, मन नियतच करण्याचा प्रयत्न करत नसाल तर नियत कर्म होणार नाही. असं असल्यामुळं 16 ते 25 याही वयोगटामध्ये जे सहज शक्य असतं तर त्याच्याकरता या वयोगटात मुद्दामहून प्रयत्न आणि जोरकस प्रयत्न हे करावे लागतात. कारण आयुष्याची खरी ओपनिंग्स ऐहिक अर्थाने देखील या वयोगटात सुरू होतात. या वयोगटात तुम्हाला अज्ञात किंवा काल्पनिक आत्मज्ञान खुणावत असतं. फक्त श्रवणामुळे ते खुणावत असतं. तुम्ही ते गाठाल याची कोणतीही शक्यता तुमच्या पक्षी नसते. तुम्हाला तशी खात्री वाटत नसते आपण हे करू शकू का. आणि त्याच वेळेला ऐहिक देखील मोठ्या प्रमाणावर खुणावत असतं. म्हणून नियत कर्म करण्यासाठी किंवा नियत जीवन राहण्यासाठी मन नियत म्हणजे उत्तम रीतीने आवरणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषत मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंतत. बघा परत एकदा शब्द आला, उत्तम रीतीने सर्व ठिकाणहून मन आवरून अशा रीतीने ध्यानामध्ये मन आवरण याचा विशेष अभ्यास हवाच हवा. या ठिकाणी जर नियत झालं तर कर्मामध्ये नियत होणार. एरवी कर्म हे केवळ तत्वज्ञान राहणार. कर्मयोग हा केवळ तत्वज्ञानाचा विषय राहणार आणि तो जीवनात अनुसरण फार कठीण जाईल. रोज 3-3 तास ध्यानाला बसत होते, संत वचनांचा अभ्यास होता, म्हणून एक परिमित जीवन स्वामीजी जगले. स्वामीजी म्हणत असत की लक्ष्मी रोडवर दुकान हळूहळू नेणं मला काही कठीण नव्हतं. आमचा शुक्रवार पेठेत जो मूळ पहिला ब्लॉक आहे त्याच्या शेजारचा ब्लॉक आम्ही नंतर घेतला. ते बजाज ज्यांच्याकडून आम्ही विकत घेतला तर ते सायकलला साड्या आणि असे गठ्ठे बांधून सेंट्रल बिल्डिंग मध्ये वगैरे जाऊन बायकांना साड्या विकत असत. अशी त्यांची सुरुवात झाली. दुकान काय घर ही नव्हतं. त्यांचं आता लक्ष्मी रोडवर दुकान आहे. स्वामीजी जे म्हणत असत की मला लक्ष्मी रोडवर सहज दुकान घेता आलं असतं तर जहीन कलेक्शनच्या रांगेत त्यांचं दुकान आहे आता. होऊ शकतं असं. त्यांनी तेवढ्या याच्यावर जो विश्वास कमावला त्याच्यावर त्यांनी ब्लॉक घेतला आमच्या शेजारी. मग नंतर तो आम्ही विकत घेतला. त्यांनी एका खूप चांगल्या लक्झरियस अशा स्कीममध्ये ब्लॉक घेतला, लक्ष्मी रोडला दुकान घेतलं, अजून एक दुकान घेतलं. म्हणून स्वामीजी जे म्हणत असत, स्वामीजी व्यवसाय करत असत तो कितीतरी आधीचा काळ आहे. 81 साली त्यांनी दुकान विकलं. तर हे बजाजांचं उदाहरण मी जे तुम्हाला सांगतोय ते आमच्या डोळ्यासमोर घडलेलं उदाहरण आहे. तेव्हा त्यांचं दुकानही नव्हतं, फक्त त्यांची सायकल जाऊन स्कूटर आलेली होती आणि स्कूटरवर कापडाचे गठ्ठे ठेवून ते वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये जाऊन कापड विकत होते. तेव्हा त्यांनी तुमचं जे रास्ता पेठेतलं स्टुडिओ आहे त्याच्या बाजूला पहिलं कापडाचं दुकान घेतलं आणि मग तिथले भाव एवढे वाढले रास्ता पेठेतले की ते दुकान विकून आलेल्या पैशांनी लक्ष्मी रोडवर दुकान घेतलं. असं होऊ शकतं. जीवनामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला जायचं आहे त्या पद्धतीने जाऊ शकता. स्वामीजी ज्या पद्धतीने गेले त्यामुळं ते स्वामीजी म्हणून त्यांचं जीवन आदर्श म्हणून आपण स्वामीजींकडे पाहतो. माझं हे जे बोलणं आहे ते ऐहिक भरभराट त्याच्या विरोधात आहे असं कृपा करून मानू नका. मी सुरुवातीला सांगितलं किंवा कोणी ऐहिक भरभराट करून घेतली असेल तर त्यांचं फार मोठं चुकलेलं आहे अशा करता मी असं माझ्या म्हणण्याचा कोणताही हेतू नाही. तर आपली नियत कर्म ठेवण्यासाठी म्हणून नियत मानस असणं गरजेचं आहे. आपल्याला काय गरजेचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्या ध्येयाकरता. याच्याकरता विचारांचा द्रष्टा ध्यानामध्ये असणं तर नियत मानस होणार. कारण द्रष्टा तुम्ही राहिलात की दृश्य नाहीस होतं. तुम्ही जर विचारांचा साक्षी राहिलात तर समोरचा विचार नाहीसा होतो अन्यथा नाही. ध्यानामध्ये देखील जर द्रष्ट्याचा दृश्याशी संबंध आला तर तुमची 5-10 मिनिटं नाही अर्धा अर्धा तास वाया जातो. कित्येक लोकांचं ध्यान एक तासभराचं ध्यान हे नुसतं विचार करायला बसल्यासारखं होतं. याचं कारण द्रष्टा दृश्यात विलीन झाला. आता तो किती फिरेल काही सांगता येत नाही. म्हणून द्रष्ट्यानी म्हणजे मी स्वतःनी दृश्यापासून म्हणजे विचारांपासून मला तोडणं वेगळं करणं हे गरजेचंच आहे कितीही म्हटलं तरी. या वयोगटामध्ये मी काय करत होतो ते तुम्हाला सांगतो. या वयोगटामध्ये असताना 25 ते 35 थोडासा आधीच खरा माझ्या कल्पनेप्रमाणे 22-23 मला उत्तम ध्यानाचा अनुभव यायला सुरुवात झाली. द्रष्टा दृश्यापासून पूर्णपणाने वेगळा आणि द्रष्ट्याला क्षण क्षण स्वरूपबोध असं मला व्हायला सुरुवात झाली. द्रष्ट्याला म्हणजे मला, मीच द्रष्टा असतो ध्यानात. आपण आत्मरूप होऊ शकतो याचा आत्मविश्वास वाटायला सुरुवात झाली. एवढंच नव्हे तर तेव्हा स्वामीजी ट्रान्स म्हणायचे तशा प्रकारे स्थिती देखील मिळाली स्वामीजींच्या कृपेनी. पण ट्रान्स या स्थितीवर किंवा क्षणिक द्रष्टा दृश्यापासून वेगळा आणि द्रष्ट्याला स्वरूपबोध एवढ्यावर मी समाधानी राहिलो नाही. मी आंतरिक अभ्यास करत राहिलो. त्या आंतरिक अभ्यासाचं स्वरूप असं होतं की ज्या अर्थी ध्यानाच्या वेळेला द्रष्टा दृश्यापासून वेगळा काढायचा म्हणजे द्रष्ट्याला स्वरूपबोध होतो त्या अर्थी व्यवहारात देखील द्रष्ट्यानी दृश्याशी तदाकार व्हायचं नाही असा अभ्यास करायला मी सुरुवात केली. साधारणपणाने 1983 साली म्हणजे माझ्या वयाच्या 26व्या वर्षी स्वामीजींची चांगदेव 65 प्रवचन झाली सत्यसाई मिल्यांमध्ये आणि मला या गोष्टीची स्पष्ट कल्पना त्यांच्या प्रवचनांमधून आली की ध्यानाच्या वेळेला जरी जमलं तरी इतर वेळेला द्रष्टा दृश्याशी तदाकार होतो. दृश्य काय असतं? ममता, मोह, खाणं पिणं, कपडे लत्ते, परिस्थितीविषयीच्या कल्पना हे सगळं दृश्य समजायचं आणि त्याच्यापासून आपण स्वतः द्रष्टा जर असू तर वेगळे आहोत, आत्मरूप आहोत अशी भावना करायची. द्रष्ट्याने दृश्यामध्ये समरसच व्हायचं नाही. दुःख अशा करता होतं की द्रष्टा दृश्याशीच तादात्म्य पावतो म्हणून दुःख होतं. सुख देखील त्याच कारणासाठी होतं, द्रष्टा दृश्याशी तादात्म्य पावतो. द्रष्टा जगत व्यापाराशी तादात्म्य पावतो म्हणून जगत सत्य वाटतं. द्रष्टा संसाराशी तादात्म्य पावतो म्हणून संसार सत्य वाटतो. हे जेव्हा चांगदेव 65 वरून कळलं, याच या वयोगटाची चर्चा चालली या दरम्यान जेव्हा कळलं तेव्हा जमेल तेवढा. आता मी तुम्हाला जेवढा जोरात ठासून सांगतोय अभ्यासाचं स्वरूप तेव्हा कमी असेल, अल्प असेल, पण ही जाणीव झाली आणि या जाणीवेतून प्रयत्न करायला सुरुवात झाली. आपण ऑफिसमध्ये बसलेले आहोत, काम करतो आहोत, पण द्रष्टा दृश्याशी समरस नसावा, द्रष्टा आत्मरूप असावा, दृश्य जगत भान हे वेगळं असावं. आपण घरी आहोत, जिव्हाळ्याचा काही विषय चाललाय, पण द्रष्टा दृश्यापासून वेगळाच असावा. आपलं लग्न झालं, मला आठवत माझा अभ्यास हाच होता की द्रष्टा दृश्यापेक्षा वेगळा असावा. मी केवळ उभा आहे, द्रष्टा भावनेमध्ये आहे, माझा अभ्यास मी कधी प्रगट केला नाही. आता तुम्हाला मात्र निश्चित सांगतो की मी असा अभ्यास करत होतो. या अभ्यासाच्याच दरम्यान मला अनुषंगिक साधना देखील सापडल्या की ज्या जेणेकरून मला या अभ्यासाला जरा जोरच प्राप्त झाला. स्वरूपानंदांची पत्र आणि त्याचा अन्वयार्थ देखील मग याच भूमिकेतून लावावा अशा प्रकारची बुद्धी मिळाली. यामुळे जर काही झालं असेल तर हळूहळू प्रपंच, संसार, देहबुद्धी याच्याकडे दुरून पाहता यायला सुरुवात झाली. व्यवहारात देखील किंवा ध्यान नसताना देखील एक शांतता, शांती, समाधान अथवा सुख याचा नकळत प्रत्यय यायला सुरुवात झाली. तीच प्रक्रिया आहे जे ध्यानाच्या वेळेला करतो तेच इतर वेळेला करायचं आहे. एरवी ध्यान ध्यानाच्या वेळेला आणि बाकीच्या वेळा वेगळ्या असं होण्याची शक्यता असते. मी सांगतो हे जड आहे असं मानू नका. याच कारण या वयामध्ये तुम्हाला हे निश्चित करता येईल, एवढं तुमचं श्रवण आहे, एवढी तुमची नियमितता आहे, एवढं तुमचं परमार्थाचं आकलन आहे, तर मग अभ्यास देखील करायला काही हरकत नाही. जमेल तेवढा करावा, आपल्याला जितका जमेल, कारण तुम्ही अभ्यास करता हे कोणाला कळणार नाहीये, तुमचं तुम्हालाच कळणार आहे. त्यामुळे जिथं जमणार नाही तिथं तुम्ही फार तर चार चौघांसारखे असाल, तर त्याच्यात काहीच विपरीत किंवा विचित्र नाही. पण जेव्हा जेव्हा जमेल तुम्हाला तेव्हा तुम्ही वेगळे असाल. संतांनी जे आत्मसुख मिळवलं ते आत्मसुख अशा रीतीने नियत मन झाल्यावरच मिळतं. आणि या नियत मनाच्या दोन फाटे नंतर त्याला फुटले पाहिजेत ध्यानाच्या अभ्यासालाच. पहिलं म्हणजे ध्यानानी अथवा नामानी चित्त नियत करण्याचा अभ्यास करणं, आणि नियत केलेलं जे चित्त आहे ते ध्यानाच्या व्यतिरिक्त वेळेला देखील तसंच नियत किंवा द्रष्टा भावनेवर ठेवणं हा एक. आणि दुसरा म्हणजे साक्षात कर्म करत असताना आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून कर्माच्या वेळेला देखील नियत राहणं. नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो ही अकर्मणः, कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे जास्त श्रेष्ठ आहे असं भगवंत म्हणतात. आणि नुसतं कर्म करण्याच्या ऐवजी नियत कर्म करणं हे अधिक श्रेष्ठ आहे. आणि नियत कर्म करायचं झालं तर इंद्रिय मनानी उत्तम रीतीने आवरूनच नियत कर्म होतं, ते मन मात्र ध्यानानी आवरून मग मनानी इंद्रिय आवरता येतात, अशी ही सगळी साखळी आहे. याचा जर नीट विचार केला तर जीवनाची परिपूर्णता सापडते. आजचं हे जे केंद्र झालं, या केंद्रामध्ये स्वामीजींच्या ज्या आठवणी प्रसादनी सीमानी आपल्या सगळ्यांना सांगितल्या. आणि स्वामीजींचं प्रेम, स्वामीजींचा विवेक, स्वामीजींनी जीवनाला दिलेली दृष्टी याचा त्या वयामध्ये मला आठवत की ही लहान होती जेव्हा आली तेव्हा. पण स्वामीजींनी तिला लहान म्हणून पाहिलं नाही, तिला आपली म्हणून, जवळची म्हणून मानली. अशा पद्धतीने लहान थोरांवर ते प्रेम करत असत की ज्या प्रेमामुळं आपण असे आकर्षित झालो. स्वामीजी म्हणायचे की मी तुमच्या अंतकरणात असा येऊन बसेन की तुम्ही जरी मला बाहेर काढायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला काढता येणार नाही. यालाच उद्देशून अमितनी शब्द वापरला की मी सगळ्या गोष्टींना मुंबईच्या वास्तव्यामध्ये तटस्थपणाने पाहत असे, असं तो म्हणाला. हेच आहे ते, द्रष्टा भावनेनीच पाहायचं आहे, बरोबरच अभ्यास करत होतास. तटस्थपणाने पाहायचं आहे, ध्यानाने ती तटस्थता मिळवायची आणि ती तटस्थता सुख दुःखांच्या प्रसंगी वापरायची, त्याकरता ध्यान आपण करतो आहोत. उमाचं जे, उमाच्या ज्या आठवणी होत्या त्या आठवणी, अभिजितचं निवेदन, अस्मितानी सांगितलेलं भजन अथवा अभिजितनी म्हटलेली सुरुवातीची प्रार्थना, आजचं हे जे केंद्र आहे हे केंद्र सहज इतकं चांगलं झालं की एखादा आपला मोठा कार्यक्रम असतो तर तो तसा कार्यक्रम संख्येच्या अंगाने मोठा नाही, जे लेडी रमाबाई हॉलमध्ये चाललेला नाही एवढंच, पण त्या दर्जाचं असं आपलं आजचं हे केंद्र झालं. त्या निमित्ताने एरवी जे तुमच्याशी बोलता आलं नसतं अशा काही गोष्टी मलाही बोलायची संधी मिळते. हे केंद्र चालावं, हे केंद्र अशा रीतीने घ्यावं असं पंकजदादांनी, मिलिंददादांनी विशेष करून सुचवलं. पण त्यामुळं एक लाभ असा होतो आहे की तुमच्याशी अगदी अंतरातल्या गोष्टी उलगडून सांगण्याकरता एक प्लॅटफॉर्म या केंद्रामुळं उपलब्ध झाला. एरवी प्रवचनांमधून मी कसा सांगणार की मी असा अभ्यास करत होतो, शक्य नव्हतं. आणि एरवी जेव्हा फक्त मीच बोलतो तेव्हा कसं समजणार की तुम्ही कुठं आहात, तेही शक्य नव्हतं. असं असल्यामुळं या केंद्राची मी तशाही पद्धतीने वाट पाहत असतो. हरी, आपण हा जो अभ्यास आहे या नियत मन आणि मग नियत कर्म हा फार दीर्घ काळ चालणारा अभ्यास आहे. या अभ्यासामध्ये आपण आपल्या स्वतःला जितकं पारंगत करू तितकं उत्तम, आपण जितकं आपल्या स्वतःला लावू तितकं उत्तम. तितकी शांती, तितकं समाधान, तितका आनंद, तितकं प्रेम आपल्याला मिळाल्याखेरीज राहणार नाही. अभिजितचं निवेदन देखील मला खूप आवडलं. आता या कार्यक्रमाच्या शेवटच्या चरणाकडे आपण वळतो आहोत, त्याचं सूत्रसंचालक म्हणून अभिजित आपल्याला त्याबद्दल सांगेल. हरिओम तत्सत. हरि हरि.
So
सद्भक्त दिनेश शेठ आता भीमरूपी हे मारुती स्तोत्र म्हणेल, आपणही त्याच्याबरोबर म्हणणार आहोत आणि ते झाल्यावर काही निवेदन होतील आणि आपला आजचा कार्यक्रम संपेल.
श्रीराम. भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभञ्जना महाबली प्राणदाता सकरा उठवी बरी सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायिका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदान्तरा पाताल देवता हंसा भव्यसे मूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका वृजांग्रे ऊसरी बाहो आवेशे लोटला पुडे काराग्नि का रुद्राग्नि देखता तापती भये ब्रह्मांडे मायली नेणु आवये दंत पंगती नेत्राग्नि चालल्या ज्वाला भ्रुकुटी ताटल्या वये पुच्छते मुरडले माथा किरटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी घंटा घिणिगणनागरा ठकारे पर्वता ईसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युते परी कोटीचा कोटी उड्डाणे जे पावे उत्तरेकडे मंद्रांद्री सारिखा द्रोण क्रोधे उत्पाटल्या वय हाणिला माकुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकले मागे गतीसी तोरणानसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा उपचारसे तयासी तोरणा कोठे मेरुमांदार दाकुटे ब्रह्मांडा भुवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयासी तोरणा कैसी ब्रह्मांडी पाहतानसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढी बेदिले शून्यमंडळा धनधान्य पशु रुद्धी पुत्र पौत्र समस्त ही पावती रूप विद्यादि स्तोत्र पाठे करोनिया भूत प्रेत समन्दादि रोग व्याधि समस्त ही नासती तूटती चिंता आनंदे भीम दर्शने हेदरा पंद्राष्टो की लाबली शोबली बरी हृदेहो निसंदेहो संख्या चंद कला गुणे रामदासी अग्रगण्य कपिकुलासि मंडन रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनास्ति इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु. हरये नमः हरये नमः हरये. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.
स्वामी मकरंदनाथ महाराज की जय.
प्रवर्तन की जय जय जय.
श्री राम कही निवेदन.